तीसरा देव श्री आपका सर्वान से स्वागत है।
आज ज्या विषयावर प्रवचन होणार आहे त्या अगोदर काल आपण जी चर्चा केली त्याविषयी आपण थोडक्यात उजळणी करूया। कालचा विषय कोणता होता कोणाला माहिती आहे? हा, भगवंत कोण आहेत, हु इज गॉड। तर काल आपण पाहिलं की साधारणपणे मनुष्याचे दोन वर्ग आहेत, आस्तिक आणि नास्तिक। आस्तिक म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणारा, आणि नास्तिक म्हणजे परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा। बरोबर आहे? आणि आपण पाहिलं की दोघांची चर्चा जी आहे तिचा केंद्रबिंदू कोण आहेत? भगवंतच आहेत। आपण अशी कोणतीही कल्पना करू शकत नाही जी वस्तू अस्तित्वातच नाही। भगवंताविषयी हजारो लाखो वर्षे चर्चा होत आलेली आहे, त्यामुळे भगवंत अस्तित्वात असलेच पाहिजे। त्यानंतर आपण पाहिलं की न्यूटनचा प्रयोग, न्यूटनचा पूर्ण विश्वास होता की विश्व निर्मिती जी आहे तिच्या मागे विस्फोट हे कारण नसून विश्व निर्मितीच्या मागे कुणीतरी बुद्धिमान व्यक्तीचा हात आहे। आणि त्याने एका सूर्यमालिकेची प्रतिकृती निर्माण केली, आणि तुम्हाला माहिती आहे तो प्रयोग। त्यांना आपल्या नास्तिक मित्रांना सांगितलं की ही प्रतिकृती स्फोटातून निर्माण झालेली आहे, पण कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं। आणि त्यावेळी न्यूटन म्हणाला की जर विश्व निर्मितीची प्रतिकृती जर स्फोटामधून निर्माण होत नसेल तर जी खरी विश्व निर्मिती आहे ती स्फोटातून कशी काय निर्माण होऊ शकते? आपण हॉलचं उदाहरण पाहिलं की हा हॉल निर्माण होण्यामागे दोन शक्यता आहे, की हा हॉल स्फोटामधून निर्माण झालेला असेल किंवा एखाद्या व्यक्तीनं हा हॉल निर्माण केलेला आहे। सर्वांचं लक्ष आहे इकडे? ओके, तर कोणती शक्यता राहत वाटते आपल्याला, पहिली की दुसरी? दुसरी शक्यता। जर या हॉलच्या निर्मिती मागे देखील एखाद्या व्यक्तीचा हात आहे तर या हॉलच्या तुलनेमध्ये विश्व निर्मिती इतकी जटिल आणि गुंतागुंतीची आहे तिच्या मागे देखील एका बुद्धिमान व्यक्तीचा हात असला पाहिजे, आणि त्याच्यामागे निश्चितच भगवंतांचा हात आहे। तर भगवंतच या सृष्टीचे निर्माता आहेत। त्यानंतर आपण पाहिलं भगवंतांची प्राथमिक ओळख काय आहे, जन्मादि यस्यतः, भगवंताची सर्वात मूलभूत अशी ओळख आहे ती म्हणजे भगवंत सर्व वस्तूंचे उगमस्थान आहे। त्यानंतर आपण पाहिलं की भगवंत जे आहेत ते परम नियंत्रक आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की भगवंत हे परम स्वामी आहेत। त्यानंतर आपण पाहिलं की भगवंत हे परम भोक्ता आहेत। त्यानंतर आपण चर्चा केली की ईश्वर आणि परमेश्वर यामध्ये काय फरक आहे। बरोबर आहे? ईश्वर शब्दाचा अर्थ काय आहे? ईश्वर म्हणजे नियंत्रक। बरोबर? आणि या अर्थानुसार या जगामध्ये अनेक ईश्वर आहेत। आपण उदाहरण पाहिलं कुटुंब प्रमुख, त्यानंतर मुख्यमंत्री, पंतप्रधान, अमेरिकेचे अध्यक्ष, हे सर्व ईश्वर आहेत, पण त्यांचं नियंत्रण जे आहे ते मर्यादित आहे, अमर्यादित नाही। त्याचप्रमाणे या सृष्टीचा कारभार सुरळीतपणे पार पडावा यासाठी भगवंतांनी काय केलेलं आहे, अनेक शक्तिशाली ईश्वरांची नेमणूक केलेली आहे, आणि त्यांनाच आपण काय म्हणतो, देवी देवता। आपण पाहिलं की अग्नी खात्यासाठी अग्निदेव आहे, हवा खात्यासाठी वायुदेव आहे, पैसा खात्यासाठी लक्ष्मी देवी आहे, वगैरे वगैरे। ब्रह्मदेव निर्मिती करतात, शिवजी विनाश करतात, पण हे सर्व ईश्वर आहेत। पण परमेश्वर म्हणजे कोण? परम नियंत्रक, ज्याचं सर्वांवर नियंत्रण आहे, ज्याचं सगळीकडे नियंत्रण आहे, पण ज्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही, बरोबर आहे. आणि तो परमेश्वर कोण आहे आपण पाहिलं, श्री कृष्ण ईश्वर परम कृष्ण. श्री कृष्ण परमेश्वर आहेत. आणि जर श्री कृष्ण परमेश्वर असतील तर देवी देवता आणि श्री कृष्ण विष्णू राम यांचा परस्पर संबंध काय आहे याविषयी आपण चर्चा केली. आपण पाहिलं भगवंताचे दोन प्रकारचे अंश आहेत. कोणते दोन अंश? स्वांश आणि विभिन्न अंश. स्वांश म्हणजे काय? स्वांश म्हणजे भगवंतांची स्वतःचीच विस्तारित रूपे. म्हणजे काय? स्वांश किंवा भगवंतांचे अवतार जे आहे त्याला स्वांश म्हणतात. आपण पाहिलं की कृष्ण हे मूळ रूप आहे, त्यानंतर बलराम नारायण मग चतुर्व्यूह वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध दुसरे चतुर्व्यूह, त्यानंतर तीन प्रकारचे विष्णू पाहिले आपण. कोणते विष्णू सांगू शकाल? महाविष्णू, गर्भदक्षाय विष्णू आणि क्षीरदक्षाय विष्णू. महाविष्णूचं कार्य काय आहे? ते ब्रह्मांडांची काय करतात? निर्मिती करतात. गर्भदक्षाय विष्णू काय करतात? त्या ब्रह्मांडामध्ये प्रवेश करतात आणि निम्मा समुद्र जो आहे तो तयार होतो. जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये त्यांच्या शरीरातील स्वेद म्हणजे घामाद्वारे समुद्र तयार होतो. त्यानंतर अनंत शेषवर पहुडलेले जे विष्णू आहेत ते कोण आहेत? गर्भदक्षाय विष्णू. त्यांच्या नाभीतून कमळ येतात, त्यामध्ये ब्रह्मदेव जन्म घेतात, लक्ष्मी त्यांच्या चरणाची पूजा करत असते, मालिश करत असते, बरोबर आहे. आणि गर्भदक्षाय विष्णूंचं प्रमुख कार्य काय? की या ब्रह्मांडामध्ये जितके पण जीव आहेत त्या सर्वांचं पालन पोषण करणं, त्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पुरविणे. ठीक आहे. त्यानंतर तिसरे विष्णू कोणते आहेत? क्षीरदक्षाय विष्णू. ते कुठे राहतात? श्वेत द्वीप नामक जो ग्रह आहे स्वर्ग लोकामध्ये, तिथे क्षीरदक्षाय विष्णू राहतात. तिथे क्षीरसागर दुधाचा समुद्र आहे आणि त्याची दोन कार्य आहेत. कुणाची? हां, कोणती दोन कार्य आहेत? का नोट्स वाचल्या? ते झोपून गेला. कुठली दोन कार्य आहेत त्यांची? एक म्हणजे काल सांगितलं मी, क्षीरदक्षाय विष्णूचं पहिलं कार्य आहे यदा यदा हि धर्मस्य संभवामी युगे युगे. ते दशावतार जे आहेत ते कुणाच्या माध्यमातून येतात? क्षीरदक्षाय विष्णू या जगामध्ये अवतार घेतात. तुम्हाला सांगितलं की सर्व देवी देवता आणि ब्रह्मदेव क्षीरसागराच्या तटावर जाऊन त्यांची प्रार्थना करतात, पुरुष सुप्त प्रार्थना गातात आणि त्यामुळे प्रसन्न होऊन विष्णू त्यांना मदत करतात आणि या जगामध्ये अवतार घेतात आणि हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू इत्यादींचा वध करतात. हे पहिलं कार्य. दुसरं कार्य काय त्यांचं? दुसरं कार्य काय? हां, ते प्रत्येक जीवाच्या हृदयात परमात्मा रूपाने काय करतात? प्रवेश करतात आणि त्या जीवात्म्याला ज्ञान स्मृती आणि विस्मृती प्रदान करतात. प्रत्येक जीवाच्या हृदयात भगवंत आहेत परमात्मा रूपानं, पण ते रूप कोणतं आहे? शिवदक्षाई विष्णू. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहिलं की ही सर्व जी रूपं आहेत त्याला स्वांश म्हणतात आणि त्याला विष्णू तत्व असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर विभिन्नांश म्हणजे काय? विभिन्नांश म्हणजे ममाई वांश जीवलोके. या जगातील सर्व जीवात्म जे आहेत ते श्रीकृष्णांचे काय अंश आहेत, पण ते स्वांश नसून कोण आहेत? विभिन्नांश आहेत, बरोबर आहे. आपण सर्व कोण आहोत? श्रीकृष्णांचे अंश आहोत. पण कोणते अंश आहोत? विभिन्न अंश आहोत, स्वांश नाही आहोत. आणि 33 कोटी देवी देवता जे आहेत त्यांची देखील गणना कशामध्ये होते? विभिन्न अंशमध्ये होते. आणि विभिन्न अंश म्हणजे जीवतत्व. आणि त्यानंतर आपण फरक पाहिला देवी देवता आणि भगवंत यांच्यामध्ये, आणि भगवंताची भक्ती आणि देवी देवतांची उपासना यामधील देखील आपण फरक पाहिलेला आहे, बरोबर आहे. तर मूळ फरक काय आहे? की भगवंताची भक्ती केल्यामुळे आपल्याला जन्म मूर्तीच्या चक्रातून मुक्तता मिळू शकते. देवी देवतांची उपासना केल्यामुळे भौतिक लाभ आपल्याला होतात पण मुक्ती मिळू शकत नाही. देवी देवतांची उपासना केल्यामुळे जास्तीत जास्त लाभ काय आहे ते आपल्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होते. पण पुण्य संपल्यानंतर पुन्हा या जगात आपल्याला यावं लागतं, जन्म आणि मृत्यूचं चक्र चालूच राहतं. आणि म्हणून कृष्ण म्हणतात की कमी बुद्धिमान लोक जे आहेत ते देवी देवतांची उपासना करतात, म्हणजे खरे बुद्धिमान लोक आहेत ते कुणाला शरण येतात, मला शरण येतात. झाडाच्या मुळाला जर आपण पाणी घातलं तर झाडाच्या प्रत्येक पानाला फुलाला फळांना फांद्यांना स्वतंत्रपणे पाणी घालण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची जर भक्ती केली तर इतर सर्व देवी देवतांची भक्ती उपासना करण्याची गरज नाही. झाडाचं पोषण आपोआप होतं. त्याचप्रमाणे कृष्णाची भक्ती केल्यामुळे सर्व देवी देवता आपोआप संतुष्ट होतात. तर हा कालच्या चर्चेचा काय होता सारांश. दोन तासाची चर्चा आपण 5-10 मिनिटात केलेली आहे. आज आपण महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. ज्ञानमुदान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनाभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामीनिति नामिने. नमस्ते सरस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादे पाश्चात्यदेशतारिणे वांशाकल्पतरुभ्यस्य कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. तर आज गीता अभ्यास वर्गाचा 3रा दिवस आहे आणि एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आणि आज चर्चेचा विषय आहे कर्माचे विज्ञान. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात? तर आज सर्वात प्रथम आपण या भौतिक जगाचं जे स्वरूप आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. ज्या जगामध्ये आपण वावरत आहोत भौतिक जगाचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. भगवद्गीतेमध्ये या भौतिक जगताचं वर्णन केवळ 2 शब्दांमध्ये केलेलं आहे, दुःखालयम अशाश्वतम. दुःखालयम या शब्दाचा अर्थ आहे दुःख आलयम. आलयम म्हणजे घर. दुःखालय म्हणजे दुःखाचं घर. जसं आपण म्हणतो हिमालय, हिम म्हणजे बर्फ आणि हिमालय म्हणजे बर्फाचं घर, जिथे फक्त काय आढळतो, बर्फच आढळतो. रुग्णालय, रुग्णालय म्हणजे जिथे फक्त कोण आढळतात, रुग्णच आढळतात. भोजनालय, भोजनालयामध्ये गेलं तर अनेक प्रकारचं भोजन आपल्याला प्राप्त होतं. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण या भौतिक जगाचं काय वर्णन करतायत, दुःखालयम, दुःख आलयम. हे भौतिक जग दुःखांनी भरलेलं आहे. अशाश्वतम, पुढे काय म्हणतायत कृष्ण, की हे भौतिक जग अशाश्वत आहे. या जगामध्ये जे आपलं आयुष्य आहे, मनुष्य जीवन आहे, हे क्षणभंगुर आहे. पदम 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 यद विपदम न तेषाम. शास्त्र सांगतं की जीवनाच्या प्रत्येक पावलावर विपद, संकट आहे, धोका आहे. अनसर्टन्टी ज्याला म्हणतात, अशाश्वतता. कोणत्याही क्षणी या जगात दुर्घटना घडू शकते, कोणत्याही क्षणी आपली स्थिती बदलू शकते. अशाश्वत, कसली शाश्वती नाही या जगात. आपण या शरीरामध्ये किती दिवस जगणार याची काही खात्री आपण देऊ शकत नाही. अशाश्वत. कुणी म्हणेल की आम्हाला हे मान्य आहे की या जगामध्ये काही दुःख आहेत, पण हे जग केवळ दुःखानेच भरलेलं आहे हे आम्ही कसं मान्य करायचं. तर त्यासाठी मी एक कथा सांगणार आहे तुम्हाला, खूप सुंदर कथा आहे. एक मनुष्य जंगलातून जात असतो, त्याच्या मागे एक वाघ लागतो आणि वाघाच्या भीतीनं तो जीव मुठीत घेऊन धावत असताना समोर एक विहीर असते जी त्याला दिसत नाही आणि तो विहिरीमध्ये पडतो. पण विहिरीमध्ये खाली पडत असताना त्याला काहीतरी दिसतं आणि तो आपल्या हाताने त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच्या हातामध्ये एक फांदी लागते. त्या विहिरीच्या मध्यभागी एक झाड असतं, त्या झाडाच्या फांदीला घट्ट धरून हा व्यक्ती लोंबकळत असतो. बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे. एकतर हा मनुष्य विहिरीत पडलेला आहे आणि त्याच्या मागे वाघ लागलेला आहे. तो अतिशय घाबरलेल्या स्थितीमध्ये विचार करतो की वर तरी बघूया आपण, वाघ आहे की निघून गेलाय. आणि ज्या तो वर पाहतो त्याच्या छातीमध्ये धस्स होतो, कारण वाघ हा वरती बसलेला असतो आणि वाट बघत असतो त्या केव्हा बाहेर येईल आणि मी याला खाऊन टाकेन. बघा माणसाची स्थिती किती भयानक आहे. एक तर हा माणूस विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे, वाघ. तो विचार करतो की वरती वाघ आहे, आपण खाली तरी पाहूया विहिरीत पाणी आहे की नाही. म्हणतो जेव्हा खाली पाहतो आणि खाली पाहिल्यानंतर जे काही दृश्य दिसतं ते पाहून त्याच्या अंगाला भीतीमुळे कंप सुटतो, त्याचे हात काय भीतीनं लटलट कापायला लागतात. कारण त्या विहिरीमध्ये पाणी भरपूर असतं पण त्या पाण्यावर एक अजगर बसलेला असतो, एक मोठ्याचा मोठा अजगर असतो आणि त्या अजगराला वास आलेला असतो की विहिरीच्या मध्यभागी माझं भक्ष लोंबकळत आहे. आणि त्यानं काय केलं असतं, जबडा फासटलेला असतो, तो फुटकार करत असतो आणि वाट बघत असतो की केव्हा हा मनुष्य खाली पडेल आणि मी त्याला घेऊन टाकेन. बघा या माणसाची स्थिती किती भयानक आहे. एक तर विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे, वाघ, खाली कोण आहे, अजगर. इतक्यात काय होतं, ज्या फांदीला त्यांना घट्ट पकडलेलं असतं ती फांदी थोडी हलायला लागते आणि कुर 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 असा आवाज यायला लागतो. तो म्हणतो ही आणि काय भानगड आहे. आणि आवाजाच्या दिशेने जेव्हा तो पाहतो तर पुन्हा एकदा त्याच्या पोटात भीतीचा गळा उठतो. पण तो पाहतो की ज्या फांदीला त्यानं घट्ट पकडलेलं असतं त्याच फांदीवर दोन उंदीर बसलेले असतात, एक पांढरा उंदीर आणि एक काळा उंदीर. आणि दोघेही उंदीर जे आहेत ते तीच फांदी कुरतडत असतात, कुरकुर कुरकुर. बघा त्या मनुष्याची स्थिती किती भयानक आहे. एक तर विहिरीच्या मध्यभागी लंकत आहे, वरती कोण आहे वाघ, खाली कोण आहे अजगर. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे ती फांदी कोण कुरतडत आहे, दोन उंदीर, एक काळा एक पांढरा. ती भयानक स्थिती आहे. आणि काय होतं, इतक्या वेगानं तो त्या फांदीवर आदळतो की त्यामुळे त्या झाडावर एक मधमाशांचं पोळं असतं, ते पोळं फुटत आणि चवटाळलेल्या मधमाशा त्या मनुष्याच्या शरीरावर येऊन बसतात आणि कडकडून चावायला सुरू करतात. अक्षरशः तो किंचाळा ठरत असतो. जशा माशा चावतात त्याला, कोणाला मधमाशा चावलेत आतापर्यंत एखादा तरी हवी बघ माहिती अनुभव काय असतो. तर मधमाशा त्याला चावत असतात आणि इतक्या वेदना होत असतात. तर बघा या मनुष्याची स्थिती किती भयानक आहे. एक तर मनुष्य विहिरीच्या मध्यभागी लोंबकळत आहे, वरती कोण आहे वाघ, खाली कोण आहे अजगर. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे ती फांदी कोण कुरतडत आहे, दोन उंदीर एक काळाने एक, आणि त्याशिवाय मधमाशा कडकडून चावतायत. तुम्हाला वाटतं ही सुखदायक स्थिती आहे की दुःखदायक स्थिती आहे? हा दुःखदायक स्थिती आहे. पण फुटलेल्या मधमाशाच्या पोळ्यातून सुकून एक थेंब त्यांच्या त्याच्या तोंडात पडतो. म्हणतो की वा मध किती गोड आहे. आणखी तोंड वर करून कशाची वाट बघत असतो, दुसऱ्या थेंबाची. पुन्हा थोडा जाणं दुसरा मधाचा थेंब त्या तोंडात पडतो की वा किती मजा आहे, मधाचा थेंब किती गोड आहे. आणि पुन्हा एक मधाचा थेंब, पुन्हा एक मधाचा थेंब, आणखी एक थेंब चाखण्यामध्ये तो इतका मग्न होऊन जातो की तो विसरून जातो की वरती कोण आहे वाघ आहे, खाली कोण आहे अजगर आहे. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे ती फांदी कोण कुरतडत आहेत, दोन उंदीर एक काळाने एक पांढरा. त्याशिवाय कोण कडकडून चालत आहे, मधमाशा कडकडून चालत आहेत आधेमध्ये. आणि त्याला वाटते की मध किती गोड आहे, ती किती सुखी आहे, मला काय मिळत आहे, मध मिळत आहे यार. तर ही कथा ऐकताना हसू येतं, पण ही कथा त्या मनुष्याची नसून ही कथा आपल्या सर्वांची आहे. आपण देखील भगवंतांना सोडून या अंधकारमय जगामध्ये येऊन पडलेले आहोत. जसा तो मनुष्य कुठे येऊन पडला होता, विहिरीच्या मध्यभागी. हे जग का अंधकारमय आहे, कारण ते स्वभावतच अंधकारमय आहे. म्हणून तर या जगामध्ये प्रकाशासाठी कशाची गरज आहे, सूर्याची आवश्यकता आहे, चंद्राची आवश्यकता आहे. जर चंद्र नसता सूर्य नसता तर हे जग काय आहे, अंधकारमय आहे. या क्षणी आपण लाईट्स लावलेल्या आहेत, लाईटची गरज कुठे असते, जे ठिकाण अंधकारमय आहे तिथेच लाईट लागते, बरोबर आहे. या भौतिक जगात सूर्य आणि चंद्राची आवश्यकता काय आहे, आणि हे जग काय आहे, अंधकारमय आहे. पण काल आपण पाहिलं भगवंताचं धाम जे आहे ते अंधकारमय नाही आहे. नपद भास येते सूर्य, तिथे सूर्याची आवश्यकता नाही, चंद्राची आवश्यकता नाही, कारण ते स्वयंप्रकाशित आहे. पण भौतिक जगत जे आहे ते अंधकारमय आहे. वरती जो वाघ आहे तो वाघ कोण आहे, त्याला म्हटलेलं आहे मृत्यूची तांती तलवार. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर काय आहे? मृत्यूची तांती तलवार आहे. टक 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 ठक करून तलवार ती आपल्या डोक्यात पडू शकते. पडू शकते की नाही? हा वाघ म्हणजे मृत्यूची तांती तलवार आहे. खाली जो अजगर आहे त्याला शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे? काळ सर्प. कोणता सर्प? काळ सर्प. आणि काळ म्हणजे या जगामधील विनाशकारी शक्ती आहे. काळ हे भगवंताचंच रूप आहे. कृष्ण गीतेत सांगतात कालोस्मी, मीच काळ आहे. आणि हा काळ बऱ्याचदा मृत्यूच्या रूपात येतो. आणि या काळ सर्पानं आपल्याला कुठेपर्यंत गिळलेलं आहे हे आपल्या कोणालाच माहीत नाही. समजा माझं आत्ता वय असेल 35 वर्ष आणि माझ्या कर्मानुसार माझं आयुष्य असेल 70 वर्ष, म्हणजे काळ सर्पानं काय केलेलं आहे? निम्मा मला गिळलेला आहे ऑलरेडी. पण समजा माझा उद्या मृत्यू असेल, म्हणजे काळ सर्प कुठे बसलेला आहे? इथे बसला. उद्या फक्त शेवटचा आघात होणार आहे. आणि आपल्यापैकी कुणालाही माहित नाही आहे की हा काळ सर्प इथेपर्यंत पोहोचलाय, इथेपर्यंत पोहोचलाय. आता बघायचे ते 50 लोक आहेत, 100 लोक आहेत, काही काही दिवसांनी एक एक बातम्या येत राहणार. काळ सर्प फिरत घालणार सर्वांवर, कुणीही वाचू शकत नाही आतून. बरोबर आहे. तर आपल्यावर काळ सर्पाची केव्हाही झडप पडू शकते. आणि हा काळ सर्प वाटच पाहत आहे योग्य क्षणाची. आणि तो निश्चितपणे आपल्याला गिळंकृत करणार आहे. बरोबर आहे. ज्या फांदीला घट्ट पकडलेला आहे त्या मनुष्यानं त्याला काय म्हणतात? स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक जीवाला संघर्ष करावा लागतो. बरोबर आहे. या जगामध्ये आपण आपोआप जगू शकत नाही. जगण्यासाठी कष्ट करावे लागतात. पण कितीही जरी कष्ट केले, कितीही जरी संघर्ष केला जगण्यासाठी, तरी देखील 2 उंदीर आपल्या जीवनाची फांदी कुरतडत आहेत. ही फांदी म्हणजे काय? जीवन आहे. ज्याला आपण जगण्याचा प्रयत्न नाही, मरायचं नाही आपल्याला कोणाला, पण तरी देखील 2 उंदीर आपल्या जीवनाची फांदी कुरतडत आहेत. काळा आणि पांढरा कोण असतील? दिवस आणि रात्र. दिवस म्हणजे पांढरा उंदीर, रात्र म्हणजे काळा उंदीर. प्रत्येक दिवस आणि प्रत्येक रात्र जशी उलटून जात आहे आपल्या जीवनाची फांदी कुरतडली जात आहे. कुरकुर कुरकुर, समजतंय? आणि निश्चित ही फांदी काय होणार आहे? एके दिवशी तुटणारच आहे. आणि आपण कुणाच्या घशात पडणार आहोत? काळ सर्पाच्या. आणि या ज्या मधमाशा चावत आहेत कडकडून, त्या कोण आहेत हे तुम्ही नाही सांगू शकणार. पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे त्रिविध ताप. त्रिविध ताप म्हणजे ताप या शब्दाचा अर्थ आहे दुःख. या जगामध्ये प्रत्येक जीवाला दुर्गा माता 3 प्रकारची दुःख प्रदान करते. तुम्ही पाहिलं असेल की दुर्गा माताच्या हातामध्ये त्रिशूल असतं आणि ते त्रिशूल तिने एका राक्षसाच्या छातीत खुपसलेलं आहे. जीभ बाहेर टाकून तो राक्षस मरण पावलेला आहे. बरोबर आहे. तर आज राक्षस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून या जगातले सर्व जीव. आणि ही जी 3 टोकं आहेत कशाची? त्रिशूलाची. त्याला म्हणतात त्रिविध ताप. 3 प्रकारची दुःख सर्वांना त्या जगात सहन करावे लागतात. आणि कोणती दुःख आहेत? आध्यात्मिक दुःख, आदि भौतिक दुःख आणि आदि दैविक दुःख. त्रिविध ताप म्हणजे काय? कोणी लक्षात ठेवलं आहे का? आध्यात्मिक दुःख, आदि भौतिक दुःख आणि आदि दैविक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे कोणतं दुःख? शरीर आणि मनामुळे प्राप्त होणारी जी सर्व दुःख आहेत त्याला काय म्हणतात? आध्यात्मिक दुःख. पुन्हा एकदा सांगू, आध्यात्मिक दुःख म्हणजे काय? शरीर आणि मनामुळे प्राप्त होणारे दुःख. आणि काल आपण चार दुःख पाहिली, शरीरामुळे प्राप्त होणारी कोणती? परवा पाहिली जन्म मृत्यू जरा आणि व्याधी, ही शरीराची दुःख आहेत. पण या शरीराच्या दुःखांशिवाय अनेक मनाची देखील दुःख आपल्याला काय करावी लागतात? सहन करावी लागतात. बरोबर आहे. चिंता हे कशाचं दुःख आहे? मनाचं दुःख आहे. भय भयाचा अनुभव जो आहे तो सुखदायक आहे की दुःखदायक आहे? दुःखदायक आहे. बरोबर आहे. या जगामध्ये पावलो पावली आपल्याला भयाचा अनुभव करावा लागतो. बरोबर आहे. एक पती असतो तो आपल्या पत्नीला म्हणतो की आज मी 9 येऊ शकत नाही ऑफिसवरून, मला 10 वाजतील. मग पत्नी काय करते? वाट बघत बसते, टीव्ही बघत बसते. काय करू शकतात लोक दुसरं चांगलं? हां, काही वेळ नसलं टीव्हीच बघू शकतात फक्त. पण पती 11 वाजले तरी येत नाही. तिला वाटतं की थोडा उशीर झाला असेल. 12 वाजतात आणि तरी पती आलेला नाही. मग मात्र तिच्या हृदयात एक भावना प्रकट व्हायला लागते. आणि ती कोणती भावना असते? भय, भीती वाटायला लागते तिला. ती ऑफिसमध्ये फोन लावते, तिला समजतं 2 तासापूर्वीच पती बाहेर पडलेला आहे. मग ती भावना आणखी काय होते? तीव्र होते. मग ती सगळ्या मित्रांना फोन लावते, मिस्टरांच्या. ते म्हणतात की इकडे आलेले नाहीत तुमचे पती. आणि 1 वाजता आणि अजूनही पती आलेले नाही, ती भावना आणखी काय बनते? तीव्र बनते. तिच्या मनात भयानक विचारायला लागतात, हा बाबा कुठे रस्त्यावर पडला नसेल नव्हे ऍक्सिडेंट होऊन. जोपर्यंत पती येत नाही समोर, तोपर्यंत तिची अवस्था जी असते खूप काय असते? भयानक असते. असं एकदा नाही, या जगात अनेकदा अनुभव घ्यावा लागतो. इज वर्ल्ड इज फुल ऑफ इनसिक्युरिटीज. या जगामध्ये अनेक प्रकारच्या असुरक्षितता आहेत. आणि निर्भय बनणं इतकं सोपं नाही आहे. खूप क्वचितच लोक असतात जे स्वभावान काय असतात? निर्भय असतात. आणि खरी निर्भयता कशामुळे येते? भज हुरेनं श्रीनंदनंदन अभयचरणारविंदरे. अभयचरणारविंदरे, जो कोणी श्रीकृष्णांच्या चरणांचा आश्रय घेतो तोच अभय निर्भय बनू शकतो. या जगामध्ये फक्त भयामुळे असुरक्षिततेमुळे अनेक प्रकारचे मानसिक त्रास काय होतात? निर्माण होतात. बऱ्याचदा जे मनोरुग्ण असतात त्यांच्या मुळाशी कोणती ना कोणती इनसिक्युरिटी असते, असुरक्षित अशी भावना ते अनुभव करत असतात. आणि जर त्याच्यावर मात नाही करू शकले तर अनेक प्रकारचे मानसिक समस्या निर्माण होतात. अनेक प्रकारचे भय आहेत. कुणाला आर्थिक भय आहे, कुणाला शारीरिक भय आहे, अनेक प्रकारचे भय आहेत. कोणाला आपल्या मुलीच्या लग्नाचं भय आहे. ओके, हा एक मोठा विषय आहे. कधीतरी आपण भविष्यात घेऊ, भय व्यवस्थापन, फिअर मॅनेजमेंट. खूप जबरदस्त विषय आहे. पण भय म्हणजे मनाचं दुःख आहे. क्रोध, क्रोध हे देखील मनाचं काय आहे? दुःखच आहे. क्रोधाचा अनुभव हा सुखदायक नसतो, काय असतो? दुःखदायक असतो. क्रोधाच्या भरात एक चूक करतो आपण, त्याचे आयुष्यभर कदाचित परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हा देखील एक मोठा चर्चेचा विषय आहे, क्रोध व्यवस्थापन, अँगर मॅनेजमेंट. अशा प्रकारे मनाचे अनेक दुःख आहेत. द्वेष, द्वेष देखील मनामधूनच एक काय आहे? दुःख आहे. द्वेष म्हणजे दुसऱ्याची प्रगती सहन न होणे. एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला जर खूप मोठं यश मिळालं तर त्याचा आनंद न होता आपल्याला हृदयामध्ये कसं तरी वाटतं. हे कसं तरी म्हणजे काय आहे? द्वेष आहे. बरोबर आहे. जर आपल्या मित्राचं यश बघून आपल्याला आनंद होत नसेल, कसं तरी वाटतंय म्हणजे आपल्या हृदयात काय आहे? थोड़ी द्वेष भावना है. द्वेष म्हणजे काय? वाय ही, वाय नॉट मी, तो का, मी का नाही. दोन मैत्रिणी असतात, एफ वाय बी कॉम शिकत असतात, तर पहिल्या वर्षी पहिल्या मैत्रिणीचा पहिला नंबर येतो, दुसऱ्या मैत्रिणीचा दुसरा नंबर येतो. दुसऱ्या वर्षी पहिल्या मैत्रिणीचा पहिला नंबर येतो, दुसऱ्या मैत्रिणीचा दुसरा नंबर येतो. तर तिसऱ्या वर्षी पहिल्या मैत्रिणीचा दुसरा नंबर येतो आणि दुसऱ्या मैत्रिणीचा पहिला नंबर येतो. पहिली मैत्रीण काय करते? कॉंग्रॅच्युलेशन करते. पण आज कसं तरी होत असत, तिला वाटतं की यावर्षी माझा का नाही नंबर, तिचा का आला. तर आपण अगदी हे छोटस उदाहरण घेत आहे, द्वेष. अनेकांनी अनुभव घेतला असेल ना, शेजारने जर खूप चांगली गाडी घेतली तर आनंद होत नाही, कसं तरी वाटतं. कारण द्वेष आहे हृदयामध्ये, आणि जर द्वेषावर नियंत्रण नाही ठेवू शकलो तर किती भयानक त्याचे दुष्परिणाम अख्ख्या जगावर होऊ शकतात. आणि याचं एक उदाहरण म्हणजे आपल्यामध्ये दुर्योधन. हा, त्याच्या हृदयामध्ये पांडवांबद्दल अतिशय सिन्सिअर द्वेष होता, साधा द्वेष नाही, प्रामाणिक द्वेष होता. आणि त्या प्रामाणिक द्वेषाची ताकद काय? की त्याच्या द्वेषामुळे अख्खं महाभारत घडलं, हजारो लाखो लोकांचा मृत्यू झाला. काही की नाही, एक द्वेषी मनुष्य जर तो शक्तिशाली असेल तर ह्या अख्ख्या जगामध्ये उत्पाद निर्माण करू शकतो. द्वेषाची ताकद खूप मोठी आहे. हिंदू आणि मुसलमान या द्वेष पेटतो, हे जातीय दंगली होतात, हजारो लाखो लोकांचं नुकसान होतं. द्वेष देखील एक मानसिक विकृती आहे आणि ते दुःख आहे. बरोबर आहे? अशा प्रकारे मनाची अनेक दुःख आहेत. तुम्ही कुठल्याही सायकॅट्रिस्टकडे जा, सायकोलॉजिस्टकडे जा, हजारो हजारो प्रकार आहेत मनाचे, अनेक दुःख आहेत. बऱ्याचदा मन अस्वस्थ असतं लोकांचं, सगळं काही असतं पण हृदयामध्ये आनंदच नसतो, मन असंतुष्ट असतं. तर शरीर आणि मनामुळे प्राप्त होणारी दुःख म्हणजे कोणती दुःख? आता मी सांगितलं, ठीक आहे, एकांतरी सांगा, आध्यात्मिक दुःख. ठीक आहे, दुसरं दुःख आहे आधिभौतिक दुःख. आधिभौतिक दुःख म्हणजे इतर जीवांमुळे प्राप्त होणारे दुःख. समजलं? आधिभौतिक दुःख म्हणजे इतर जीवांमुळे प्राप्त होणारे दुःख. समजते? इतर जीवांमुळे म्हणजे उदाहरण दास चावतात, दासामुळे जो त्रास होतो तो कोणता त्रास आहे? आधिभौतिक दुःख. काही लोकांना सर्पदंशामुळे मृत्यू होतो. बरोबर आहे? विषबाधा होते, भयानक वेदना होतात. तरच आमच्या एका निगडीच्या भक्तांना साप चावला होता, कृष्णात नावाचे भक्त होते, पण भगवंताच्या कृपेने ते वाचले. डॉक्टर म्हणाले अजून थोडा देखील उशीर झाला असत, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो. बरोबर आहे? इतर जीव म्हणजे केवळ पशु पक्षी कीटक नव्हेत, इतर जीव म्हणजे मनुष्य देखील. कुणाला शेजाऱ्याकडून त्रास आहे, बरोबर आहे, खूप चांगलं भाग्य लागतं चांगला शेजारी मिळण्यासाठी. कुणाला आपल्या व्यावसायिक प्रतिस्पर्ध्याकडून त्रास होतो, बरोबर आहे, आधिभौतिक दुःख. कुणाला सासूकडून त्रास होतो, सासू म्हणजे सारख्या सूचना देणारी सासू. आणि कुणाला सुनेकडून त्रास आहे, सू न सूचना कधीही न ऐकणारी सून. आणि मध्ये चिंबलेला नवरा, सासू आणि सून, त्याला दोघांकडून त्रास होतो, हिची बाजू घेऊन की हिची बाजू घेऊ. तो दार लावून बसला म्हणजे सासूला जायला लागते, मग तिला वाटतं हा काय माझ्या मांडीवर झोपायचा मुलगा, आता मात्र पत्नी बरोबर. तिला एक प्रकारची असुरक्षितता वाटायला लागते हृदयात, त्या मुलगा हातातून गेला माझ्या, म्हणजे पहिल्यांदाच दाखवायचा प्रयत्न करते. कुणाला? सुनेला. सून एक वर्ष सण करते, ती पण एके दिवशी मग सण नाही झाल्यावर फणा काढते, मग खूप भयानक हाल होतात नवऱ्याची. ठीक आहे, नाही घर घर की कहाणी. खूप क्वचितच सासू आणि सून यांचं नाटक असतं, आनंदमय असतं. इतर जीवांमुळे होणारा त्रास. त्यानंतर पाकिस्तान कडून जो काही त्रास होत आहे काश्मीरमध्ये हा कोणत्या स्वरूपाचा त्रास आहे? आधी भौतिक दुःख जे अतिरेकी आहेत ते जनतेला स्वस्थ बसू देत नाही, बरोबर आहे. इतर जीवांमुळे प्राप्त होणारं दुःख म्हणजे आधी भौतिक दुःख. काय हरे कृष्ण. आणि तिसरं दुःख आहे ते म्हणजे आधी दैविक दुःख. मिझरीज कॉज बाय नॅचरल कलॅमिटीज, नैसर्गिक आपत्तींमुळे प्राप्त होणारं दुःख. उदाहरणार्थ भूकंप, जेव्हा भूकंप होतो त्यावेळी अख्ख्या शहराची वाट लागू शकते. होलसेल मृत्यू, एक नाही 50-60 हजार लोक एकदम मरतात. ज्यावेळी अतिवृष्टी होते, अतिवृष्टी देखील आधी दैविक दुःख आहे. अतिवृष्टीमुळे दरड्या घसळतात, लोकांचे मृत्यू होतात, घोराघोरं वाहून जातात, पिकाचं नुकसान होतं, बरोबर आहे. कोल्हापूरात आम्ही गेली अनेक वर्ष, दरवर्षी महापूर येत आहे आणि शिराळा गावचं तर काही खरंच नसतं, भयानक स्थिती असते. आणि या पूर स्थितीवर नियंत्रण करणं खूप कठीण जातं, शासनाला देखील खूप समस्या येतात. तर हे आधी भौतिक आधी दैविक दुःख आहे. कधी कधी पाऊसच पडत नाही, दुष्काळ. दुष्काळ पडल्यावर काय करू शकतो आपण? आज आधुनिक विज्ञानानं किती जरी प्रगती केली तरी लक्षात ठेवा की आपण जगण्यासाठी पूर्णपणे भगवंतांच्या शक्तींवर अवलंबून आहोत, ठीक आहे. नाही दुष्काळ पडला तर काय खाणार आपण? आपण नटबोल खाऊन जगू शकतो का? की विमानाचा पत्रा, की पैसे खाणार नंतर नुसते? जर पाऊस दिला नाही भगवंताने तर आपण जगू नाही शकत, पाणी नाही दिलं तर आपण जगू शकत नाही. आपण 100% अवलंबून आहोत भगवंताच्या शक्तींवर. आणि अतिशय उष्णता म्हणजे उन्हाळा, अतिशय थंडी हिवाळा, या देखील असुविधाकारक स्थिती आहेत. यामुळे पण आपल्याला त्रास होतो, बरोबर आहे. तर ही सर्व दुःख जे आहेत त्याला काय म्हटलं आहे? आधी दैविक दुःख. तर रोज तुम्ही पहा या तीनपैकी कोणत्या ना कोणत्या एका दुःखात आपल्याला कमी किंवा अधिक प्रमाणात काय करावा लागतो? अनुभव करावाच लागतो, होय की नाही. अशी कधी वेळ असते का की 100% आपण या तिन्ही दुःखांपासून बऱ्याच काळासाठी काय आहोत? मुक्त आहोत? नाही. तरी तीन दुःख म्हणजे कोण आहेत? मधमाशा आहेत. संसार दुःखमुळं सोयीकडे इंगळ. तुकाराम महाराज सांगतात हे संसार म्हणजे भौतिक जगत जे आहे हे दुःखाने भरलेलं आहे. दुःखमुळं सोयीकडे इंगळ, इंगळ म्हणजे विस्तव. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक ही दुःख जी आहेत ती आपल्याला कायम जसं मधमाशा चावतायत ही दुःख आपल्याला कायम सहन करावे लागतात. पण इतकी भयानक स्थिती असून देखील आपल्याला का वाटतं की मी बऱ्यापैकी सुखी आहे? कारण वडापाव एक सुखाचा थैन कालच खाल्ला मी. आपल्याला तो वडापाव खाला मी खूप सुखी आहे. एक सुखाचा थैन आपण सिनेमा बघून येतो, मैने प्यार किया, थोडा मोठा सुखाचा थैन, 3 तास उगीच भारी वाटतो. असं वाटतं खूप काही आनंद झालाय पण भरम असतो. आपण सहलीला जातो, मोठा सुखाचा थैन. नवीन गाडी घेतो, मोठा सुखाचा थैन. असेच या जगामध्ये भौतिक सुखाचा एक थैन, भौतिक सुखाचा एक थैन, भौतिक सुखाचा एक थैन चाखण्यामध्ये आपण इतके मग्न होतो की विसरून जातो. वरती कोण आहे? वाघ आहे, मुठ्ठीची टांगती तलवार आहे. खाली कोण आहे? काळ करत आहे जो कोणत्या क्षणी झडप घालू शकतो. ज्या फांदीला मी घट्ट पकडलेला आहे ती फांदी दोन उंदीर कुरतडत आहे दिवस आणि रात्र. प्रत्येक सूर्यास्त आणि प्रत्येक सूर्योदयाबरोबर आपण मृत्यूच्या जवळ जवळ आणि जवळच जात आहोत. आणि तरी आपण आपला बर्थडे मोठ्याने काय करतो? साजरा करतो. मी 1 वर्ष मृत्यूला जवळ गेलेलो आहे त्यासाठी माझा वाढदिवस मी साजरा करतो. आणि त्याशिवाय आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक या मधमाशा काय करतात? आपल्याला
कडकडून चालताय आणि या जगातली थोडीशी सुख जी आहेत जी कष्टानंच प्राप्त होतात, या जगात थोडं पण सुख घेण्यासाठी गाढव कष्ट करावे लागतात. यही संस्पर्श ज्या भोगा दुःख येऊ नये होते आदंतवंत कौंतेय नटेश्वरामध्ये बुधा. श्री कृष्ण गीतेमध्ये सांगतात यही संस्पर्श ज्या भोगा, या जगामध्ये इंद्रिय स्पर्शाच्या जाणीवेतून निर्माण होणारी जी सुख आहेत ती काय दुःख येऊ नये होते. ही सुखच काय आहेत, दुःखांचं काय आहे मूळ कारण आहे. आणि या जगातील सुखांच्या आसक्तीमुळेच आपल्याला पुनरपी जनन पुनरपी मरण हे दुष्टचक्र चालू जातो. आणि जरी भौतिक सुख मिळालं तरी त्या सुखाचं स्वरूप काय आहे आद्य अंत. आद्य म्हणजे भौतिक सुखाला काय असते सुरुवात असते, अंत म्हणजे काय असतो त्याला शेवट असतो. हा भौतिक सुख जे असतात ती क्षणिक असतात तात्पुरती असतात. नटेश्वर मते बुधा, बुधा म्हणजे जो खरा बुद्धिमान मनुष्य आहे तो अशा निकृष्ट इंद्रिय तृप्तीच्या सुखामध्ये न रमते. न रममध्ये म्हणजे कधीही रममान होत नाही. तो भगवंताच्या भक्तीमधील जो श्रेष्ठ आनंद आहे त्याच आस्वादन करण्याची इच्छा करत असतो. अशा प्रकारे या जगामध्ये जरी सुख असलं तरी कायम स्थिती जी आहे ती भयानक आहे. दुःखालयम अशाश्वत. आपल्या ताटामध्ये काय वाढून ठेवलं आपल्याला माहित नाही. कोणत्याही क्षणी कोणतीही मोठी दुर्घटना आपल्या जीवनात येणारच आहे. आपला नाही तर आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू जो आहे त्याचं दुःख आपल्याला सहन करावंच लागणार आहे. आणि काही दिवसांनी सर्वात जास्त ज्याच्यावर आपलं प्रेम असतं ते म्हणजे कोण, आपण स्वतः. आपल्याला देखील मृत्यूचा सामना करायचा आहे. आणि अशा या भौतिक जगामध्ये आपण अनेक योजना करतो सुखी बनण्याच्या. मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस. एक मन आहे की मनुष्य योजना करतो आणि भगवंत योजना काय करतात उद्ध्वस्त करतात. विशेषतः मृत्यू सर्व हरश्याहम. कृष्ण गीते सांगतात की मी मृत्यूच्या रूपात येतो. हरश्याहम तुम्ही ज्याला ज्याला आसक्त आहात त्या सगळ्या गोष्टींपासून काय करतो मी तुम्हाला कायमसाठी वेगळा करतो. जी पण नाती तुम्हाला प्रिय आहेत मृत्यूच्या एका आघातामध्ये सगळी नाती तुटली जातात. आपली सगळी प्रॉपर्टी आपलं घर मृत्यूच्या रूपात आपण कायमसाठी विलंबतो या सर्वांपासून. आणि ही या जगामधील एक भयानक कटु सत्य आहे जे ऐकण्याची आपल्याला इच्छा नसते. कधी कधी इस्कॉनवर टीका होते की इस्कॉनचे लोक मृत्यूविषयी काय सांगतात पण आम्ही सत्य सांगत आहोत. पण सत्याविषयी चर्चा केलीच पाहिजे. पण कोणत्याही क्षणी आपल्याला काय करायचं आहे या सत्याला सामोरं जायचं आहे. तर सांगणं तात्पर्य असं आहे की हे जग दुःखालयम आहे आणि या दुःखालय जगामध्ये निर्भयपणे आनंदी जीवन जगणं एक मोठं आव्हान आहे. इट इज चॅलेंज. प्रॅक्टिकली प्रत्येक मनुष्य जो आहे तो जरी वरून हसत असेल आतून असंतुष्ट आणि दुःखीच आहे. आणि म्हणून आपण कर्म करण्याची कला जी आहे ती शिकून घेतली पाहिजे. या दुःखालयम जगातून मुक्त होण्यासाठी कोणतं कर्म केलं पाहिजे हे जाणणं अतिशय काय आहे आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपल्या चर्चेचा विषय काय आहे कर्म. यापूर्वी जे लेक्चर होती फक्त पार्श्वभूमी होती, आत्ता खरं लेक्चर काय होणार आहे सुरू होणार आहे. तर आज आपण कर्म या विषयावर चर्चा करणार आहोत. चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अनेक विषयांबद्दल चर्चा करतात अर्जुनाशी. पण अनेक विषयांमध्ये अतिशय महत्वाचे प्रमुख असे पाच विषय जे आहेत
त्यावर विस्तृत चर्चा करण्यात आलेली आहे गीतेमध्ये. आणि ते पाच विषय पुढील प्रमाणे आहेत. पहिला विषय आहे गीतेमध्ये, तो म्हणजे जीव. कोणता? जीव. जीव म्हणजे आत्मा, ज्याविषयी आपण थोडक्यात पहिल्या दिवशी काय केले, चर्चा केली. दुसरा विषय आहे गीतेमध्ये, तो म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे नियंत्रक, भगवंत. आणि काल आपण थोडक्यात त्याच्याविषयी काय केले, चर्चा केली. तिसरा विषय आहे प्रकृती. दोन प्रकारच्या प्रकृती आहेत, परा प्रकृती आणि अपरा प्रकृती, भौतिक जगत आणि आध्यात्मिक जगत. आज आपण थोडक्यात चर्चा केली की भौतिक जगताचं खरं स्वरूप काय आहे, आणि उद्या आपण आध्यात्मिक प्रकृती म्हणजे वैकुंठ जे आहे त्याविषयी चर्चा करणार आहोत. चौथा विषय आहे काळ. आपण म्हणतो ना टाइम काय झाला, तर काळ ही संकल्पना अतिशय सूक्ष्मपणे वेदांमध्ये डिटेल्समध्ये त्याचं वर्णन आहे. तर काळ म्हणजे भगवंतांची विनाशकारी शक्ती आहे, डिकेइंग एनर्जी. एखादा सुंदर तलाव तुम्ही पाहत असाल तर तुमच्या मनामध्ये विचार येतील की किती सुंदर निर्मिती आहे, पण तो सुंदर तलाव पाहत असताना देखील त्या तलावामध्ये विनाशाची प्रक्रिया सुरूच असते. मोठा मासा छोट्या माशाला खात असतो, म्हणजे त्या माशासाठी काय असतं, विनाश असतो. छोटे मासे कोणाला खात असतात, वनस्पतींना खात असतात, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक क्षणाला या जगामध्ये विनाशाची प्रक्रिया सुरूच असते. एखाद्या सुंदर बागेमध्ये जाल तुम्ही, पण त्या बागेमध्ये कदाचित एक साप बेडकाला घेत असतो, बरोबर आहे. काही वनस्पतींचा मृत्यू होत असतो. तर काळ म्हणजे अशी विनाशकारी शक्ती आहे की क्रमशः काय करत असते, प्रत्येक वस्तूचा जगातील विनाश करत असते. आणि आपलं शरीर देखील जे आहे हे अंतिम विनाशाकडे काय करत असतं, वाटचाल करत असतं. तर श्रीकृष्णाने काळाविषयी गीतेत सांगितलेलं आहे. आणि सर्वात शेवटचा विषय गीतेमध्ये आहे आणि तो म्हणजे कर्म. तर आपण कर्म या विषयावर आज काय करणार आहोत, चर्चा करणार आहोत. थोडस ध्यानपूर्वक हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर कर्म म्हणजे काय, डेफिनेशन ऑफ कर्म, कर्माची व्याख्या कशी करता येईल. तर भगवद्गीतेनुसार कर्माची व्याख्या पुढील प्रकारे करता येते. प्रकृतीचे तीन गुण आणि काळ यांच्या प्रभावाखाली येऊन जीवात्म्याने केलेले कार्य म्हणजे कर्म. समजते का, अवघड आहे. प्रकृतीचे तीन गुण कोणते तीन गुण आहेत, सत्वगुण, रजगुण आणि तमगुण. आणि काळ यांच्या प्रभावाखाली येऊन जीवात्म्याने केलेले कार्य म्हणजे कर्म. तर या कर्माचे अनेक सिद्धांत आहेत. त्यापैकी एक प्रसिद्ध सिद्धांत जो न्यूटननं मांडलेला आहे, न्यूटनचा तिसरा नियम, फॉर एव्हरी ऍक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. प्रत्येक कर्म जे आहे त्या प्रत्येक कर्माचं प्रतिफळ जे आहे ते तितक्याच स्वरूपात आपल्याला मिळतं. तर याला म्हणतात कर्म आणि कर्मफळांचा नियम. समजतंय, माझी भाषा सोपे आहे का, बऱ्यापैकी अशी आशा करते की समजतंय. तर जसं उदाहरण आहे की एखादा चेंडू घेतला आणि भिंतीवर जोरात आदळला, तर काय होतं, तितक्याच वेगाने तो चेंडू कोणाकडे येतो, आपल्याकडे येतो. त्याला बुमरँग म्हणतात. बुमरँग हा एक शब्द आहे. तर हा एक नियम आहे कर्माचा. कर्माचे अनेक नियम आहेत, पण त्यातला हा एक अतिशय मूलभूत असा नियम, जसे पेराल तसे उगवेल, ऍज यू सो सो शॅल यू रीप, हा कर्म सिद्धांत आहे. आपण जे काही कर्म करणार त्या कर्माचं तितक्याच प्रमाणात फळ आपल्याला भोगावं लागणार. तर कर्माचे तीन प्रकार आहेत भगवद्गीतेनुसार. त्याच्या अनेक थोडे सूक्ष्म दुसरे प्रकार असू शकतील, पण प्रमुख तीन प्रकार कर्माचे पुढील प्रकारे आहेत. कर्माचा पहिला प्रकार आहे कर्म, दुसरा प्रकार आहे विकर्म, आणि तिसरा प्रकार आहे अकर्म. कुणी सांगू शकेल आता कर्माचे तीन प्रकार कोणते आहेत? कर्म, विकर्म आणि अकर्म. तर हे तीन प्रकार म्हणजे काय आहे ते जाणण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. तर पहिला प्रकार कोणता आहे? कर्म. कर्म म्हणजे वैदिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य. म्हणजे काय कर्म? वैदिक शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य म्हणजे कर्म. ज्याला तुम्ही दुसऱ्या शब्दात काय म्हणू शकता? पुण्यकर्म, चांगलं कर्म, अधिकृत कर्म. कारण त्याला काय शास्त्राची मान्यता आहे. दुसरा प्रकार आहे विकर्म. विकर्म म्हणजे वैदिक शास्त्रांच्या मान्यते विरुद्ध केलेलं कार्य. समजतंय? अनाधिकृत कार्य, अनैतिक कार्य किंवा वाईट कार्य, किंवा सोप्या शब्दात पाप कर्म. विकर्म म्हणजे काय? पाप कर्म. आणि तिसरं कर्म आहे त्याला म्हणतात अकर्म. अकर्म म्हणजे भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. समजतंय? केवळ भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जे पण आपण कार्य करतो त्याला म्हणतात अकर्म, किंवा सोप्या शब्दात भक्तिमय कर्म. समजतंय? कर्म म्हणजे पुण्यकर्म, विकर्म म्हणजे पाप कर्म, आणि अकर्म म्हणजे भक्तिमय कर्म. तर आपण प्रत्येक कर्मावर काय करूया? थोडीशी चर्चा करूया. सर्वांचं लक्ष येते? माताजी तुमचं लक्ष आहे? दोन नंबर तुमच्या बाजूला. मनात विचार करू आहे तिथे लक्ष द्या. तर पहिला प्रकार कोणता आहे? कर्म. कर्म म्हणजे चांगले कर्म किंवा पुण्य कर्म, वैदिक शास्त्राच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य. उदाहरणार्थ एका गरीबाची तुम्हाला दया आली आणि तुम्ही त्याला 10 रुपये दिले, दान केले, तर हे कोणतं कर्म आहे? पुण्य कर्म आहे, चांगलं कर्म आहे. तर या कर्माचं फळ काय मिळणार? पुढील जन्मात जे तुम्ही कधीतरी गरीब असाल ते तुम्हाला कोणतरी 10 रुपये काय करणार? दान देणार. हे तुमच्या कर्माचं काय असणार? फळ असणार. फॉर एव्हरी ऍक्शन इक्वल रिएक्शन. असं नाही की एका भिकाऱ्याला 10 रुपये द्यायचे आणि अपेक्षा करायची भगवान मला 1 लाख रुपये देतील. ते भिकारी गाणं म्हणत असतात, गरीबोंकी सुनो व तुम्हारी सुनेगा, तुम्हें 1 पैसा दोगे वो 10 लाख देगा. 1 पैसा देऊन 10 लाख मिळत नाही जगात. हा, तुम्ही 10 रुपयाची मदत केले तर त्या कर्माचं फळ तुम्हाला पाहिजे असेल तर एका जन्मात गरीब बनावं लागेल तुम्हाला, आणि त्याचं फळ तितकंच तुम्हाला मिळणार. किती रुपये? 10 रुपये. तर फॉर एव्हरी ऍक्शन दर इज इक्वल रिएक्शन. पण 10 रुपये देऊन आपण स्वतःला खूप दानशूर समजण्याची गरज. आपण त्याला प्रॉपर्टी मधला निम्मा हिस्सा देणार नाही कधी करत. इतकं दान करण्याची साखर आपल्याला देत नाही. 1 रुपये देताना आपल्याला उगीच सगळ्या लोकांमध्ये छान वाटेल. ट्रेन मध्ये 20 रुपये दिला फक्त, असं छान वाटत. 1 रुपये, 1 रुपयानं काही खूप 1 रुपये मिळणार भिकारी असताना आपण 1 रुपये. तर हे पुण्यकर्म. आणि शास्त्राच्या मान्यतेनुसार जे काही कार्य करतात त्याला कर्म म्हणतात. जसं समजा आपल्याला शरीर सुख हवं असेल तर शास्त्राच्या मान्यतेनुसारच शरीर सुख घेतलं पाहिजे. हा, शास्त्र पद्धती आहे की तुम्ही विवाहानंतरच काय करावं, अशा प्रकारचं सुख घेतलं पाहिजे. फक्त आपल्या पत्नीशी 1:1 राहून या सुखाचा जो कोणी अनुभव घेतो तो कर्म करत आहे, तो विकर्म करत नाही. विकर्म म्हणजे काय? अनैतिक संबंध, विवाह बाह्य संबंध किंवा विवाहाच्या अगोदर जे अनैतिक संबंध आहेत त्याला म्हणतात विकर्म. तर अशा प्रकारे जी काही तुम्ही चांगली कार्य करता, एखादं तुम्ही हॉस्पिटल उघडलं तर तुमचा पुण्य संचय होतो. अफकोर्स तुम्ही पैसे घेतल्यावर नाही, तुम्ही हॉस्पिटल उघडून जर रुग्णांची फुकट मोफत सेवा केली तर त्याला पुण्य म्हणता येतं, खूप मोठं पुण्य कर्म आहे ते, आणि त्याची चांगली फळ तुम्हाला पुढच्या जन्मात किंवा या जन्मात मिळू शकतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारची चांगली कर्म आहेत, पण कितीही जरी पुण्य केलं तुम्ही तर जसा पुण्य संचय वाढतो तुमचा, पुण्याचा साठा वाढतो, तर त्याची वेगवेगळी चांगली फळं मिळतात. आपल्याला एखाद्या चांगल्या कुळात जन्म मिळू शकतो, आपल्याला गतजन्मातील पुण्यकर्मामुळे श्रीमंत कुटुंबात जन्म मिळतो. कधी कधी जन्मता असते बाळ काय असतं, श्रीमंत असतं, गरिबीचं दुःख त्याला अनुभव करावं लागत नाही. एखादा जन्मताच सुंदर असतो, रूपमान असतो, कारण ते गतजन्मातील काय असतं, कर्माचं फळ असतं. असे अनेक सुंदर फळं प्राप्त होतात त्याच्यामुळे पुण्यकर्मामुळे. आणि पुण्यकर्माचं अत्यंतिक जे फळ आहे, म्हणजे मॅक्सिमम खूप पुण्याचा साठा आला तर त्याचं फळ काय आहे, कि मृत्यूनंतर आपल्याला स्वर्ग लोकाची काय होते, प्राप्ती होते. आपण स्वर्ग लोकामध्ये जाऊन जे पुण्य कर्म केलेलं आहे त्याची अनेक सुंदर फळं तिथे उपभोगू शकतो. स्वर्ग लोकामध्ये अप्सरा असतात, त्यांचा आपण भोग करू शकतो, अतिशय सुंदर अप्सरा, आपण कल्पना देखील करू शकणार नाही अशी वर्णन आहेत. या जगातील विश्व सुंदर जी आहे ती अप्सरांसमोर एक भिकारीन दिसेल, इतके अप्सरा सुंदर असतात. आणि तिथले देवता देखील आहेत, इंद्र वगैरे, ते इतके सुंदर आणि त्यांची शरीर इतकी सुंदर असतात. स्वर्ग लोकांमध्ये वैशिष्ट्य काय आहे, स्वर्ग लोकांमध्ये दोन दुःख नाही आहेत, आजारपण आणि म्हातारपण. स्वर्ग लोकांमध्ये शरीर काय, तरुण शरीर असतात, आणि इतकी सुंदर तरुण शरीर असतात की नुसता स्पर्श जरी केला त्या शरीराला तरी सुखाचा अनुभव होतो. अशा प्रकारे तिथे अप्सरांचं सुख आहे. त्या तिथे सोमरस नावाचा रस पिण्याची संधी असते, जो यज्ञानंतर प्राप्त होतो. पण लोकांना वाटतं सोमरस म्हणजे सोमरस म्हणजे या जगातला कंट्री रस नव्हे. कंट्री रस पिल्यावर लोक गटार गाडवे करतात, पण सोमरस पिल्याने गटार ते गटारच नसते. स्वर्ग लोकात अतिशय उच्च सुखाचा अनुभव येतो. सोमरस पिल्यामुळे शक्ती वाढते, कंट्री रस पिल्यामुळे शक्ती जाते, सगळी वाट लागते आरोग्याची. तर अशा प्रकारे अनेक सुंदर बागा आहेत, तिथे बगीचे आहेत, अतिशय उच्च प्रतीचं सुख आहे आणि जवळजवळ दुःख नाही स्वर्ग लोकांमध्ये. पण हे सुख कुठेपर्यंत तुम्ही अनुभव करू शकता, जोपर्यंत तुमचा पुण्य साठा आहे. पण ज्या पुण्याचा साठा संपतो, एक्झॉस्ट, ते काय होतं, धपकन पुन्हा एकदा काय होतं, या खालच्या लोकात यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम. जसं सिनेमाचं तिकीट काढलं तुम्ही तर किती वेळ बसू शकता थिएटरमध्ये, 3 तास, 3 तासात बसूनच राहिलं तर सगळे लोक बाहेर येतात, तुम्हाला धक्का मारून बाहेर काढत, पुन्हा यायचं नाही ते लाईनमध्ये उभं, काय करा, तिकीट काढा परत. पुन्हा स्वर्गात जायचं असेल तर अनेक जन्म काय करावं लागतं, पुण्यकर्म करावं लागतं, तरच तुम्ही कुठे जाऊ शकता पुन्हा स्वर्गामध्ये. पण पुण्य साठा संपला, धप, पुन्हा या जगात आपल्याला सर्व दुःख सहन करावे लागतात. तर अशा प्रकारे पुण्यकर्माद्वारे अधिकतम फायदा काय आहे, की स्वर्ग लोकाची प्राप्ती, उच्च सुखांचं आस्वादन. पण कर्म संपलं, सॉरी पुण्य संपलं की पुन्हा जन्म आणि मृत्यू या चक्राच्या अनुभवातून जावं लागतं. म्हणजे काय, पुण्यकर्म कितीही जरी केलं तरी पुण्यकर्म तुम्हाला मोक्ष किंवा मुक्ती प्रदान करू शकत नाही. देवी देवता तुम्हाला मुक्ती प्रदान करू शकत नाही. आणि विशेषतः पुण्यकर्म म्हणजे काय, देवी देवतांची उपासना करणं हे देखील काय आहे, एक प्रकारचं पुण्यकर्म आहे. पण ते अकर्म नाही, ते भक्तिमय कर्म नाही. देवी देवतांची उपासना काय करतात लोक, आणि त्यांना या जगात काही ना काही सुख प्राप्त करायची इच्छा असते. फक्त पुण्य कर्म करण्यामध्ये एक मोठी समस्या अशी आहे की पुण्य कर्म तुम्ही अचूकपणे केलं पाहिजे. पुण्य कर्म करताना जर चूक झाली तर त्याचं चांगलं फळ न मिळतात त्याची वाईट फळ देखील मिळू शकतात. म्हणजे समजा एखाद्या भिकाऱ्याला तुम्ही 10 रुपये दिले, दया आली तुम्हाला, पण त्या भिकाऱ्यानं जर 10 रुपये दिली त्या 10 रुपयांची, हा, तर 10 रुपये पिणं हे शास्त्रानुसार विकर्म आहे. विकर्म म्हणजे पाप कर्म आहे. तर त्या पाप कर्मामध्ये तुम्ही काय बनता, भागीदार बनता. तिथं काही पर्सेंटेज पाप कुणाला घ्यावं लागतं, तुम्हाला घ्यावं लागतं डोक्यावर. दारू पिलं न पिता पण फक्त दारू द्यायला मदत केली, कशामध्ये, दारू पिण्यामध्ये, तर त्याची रिॲक्शन तुम्हाला भोगावी लागते. शास्त्रामध्ये सांगितलंय की कुठलंही उच्च पद जर तुम्ही घेतलं तर त्या पदाची मोठी जबाबदारी असते. जो राजा असतो त्या राजाला प्रजेचं जे काही पाप आहे त्याचं 1/7 पाप त्याला डोक्यावर घ्यावं लागतं. जर पंतप्रधान असतील तर भारताची जेवढी पण लोकसंख्या आहे जितकं पण पाप कृत्य होतं त्याच्या 1/7 पापाला जबाबदार कोण आहे, राज्याच्या रिॲक्शन बघावे लागतात. पण राजाचं कर्तव्य आहे, काय कर्तव्य आहे, की प्रजेला योग्य शासनाद्वारे धर्माचं पालन करायला भाग पाडलं पाहिजे ना. पण राजा जर अधर्म असेल, राजा जर भ्रष्ट असेल, हा, नालायक असेल, तर जसा राजा तशी प्रजा. जय युधिष्ठिर महाराज होते, जय परीक्षित महाराज होते, ते जेव्हा राज्य करत होते राज्यामध्ये एक देखील पाप कृत्य होत नव्हतं. मग जसं मुख्यमंत्री असेल तर महाराष्ट्रात जेवढे पण लोक आहेत तेवढ्यांचे 1/7 पाप, कार्पोरेटर असेल तर त्या एरियात जेवढे पण लोक राहतात तितक्या सगळ्यांचं 1/7 पाप कंपल्सरी घ्यावं लागतं. नाहीतर तुम्ही, तुमची मालकी नाही त्या पदावर येण्याची, त्या पदावर आलात तर योग्य कार्य केलं पाहिजे. अशा प्रकारे कर्माचे नियम खूप स्ट्रिक्ट आहेत, एकदम कडक आहेत. आणि जर चुकीच्या पद्धतीनं पुण्यकर्म केलं तरी देखील काय होतं, त्याची रिॲक्शन मिळतात. एखादा व्यक्ती अंधळा असेल, त्याची दया आली, तुम्ही तुमचा 1 दोळा त्याला दिला, पण अंधळा तर नम्र असतो, डोळ्याला दिसायला लागतं त्याला सगळं, आणि त्या डोळ्यांचा वापर दरोडे घालायला केला त्याने, चोऱ्या करायला केला. तर चोरी करणं, दरोडे घालणं एक पाप कृत्य आहे, आणि तुमच्या डोळ्याच्या मतीने तो काय करतोय, दरोडे घालतोय. काही कर्म तुम्हाला देखील स्वीकारावं लागतं. आणि म्हणून शास्त्रामध्ये, भागवतामध्ये कथा आहे, एक सम्राट होते, त्यांचं नाव होतं मृग. मृग नावाचे महाराज होते, एक राजा होता, आणि तो अतिशय पुण्यशील होता. तो खूप पुण्य कर्म करायचा. एके दिवशी त्यानं एका ब्राह्मणाला 100 गायी, सॉरी 1000 गायी काय केल्या, दान दिल्या. तर गायी दान करणं म्हणजे पुण्यकर्म आहे. पण काय झालं, त्या ब्राह्मणाच्या गोठ्यातून 1 गाय निसटून पुन्हा राजाच्या गोठ्यामध्ये आली. मग राजानं काय केलं, दुसऱ्या दिवशी आणखी 1000 गायी दुसऱ्या एका ब्राह्मणाला दान केली. मग ही जी गाय आहे निसटून आलेली, ही गाय कुणाकडे गेली, दुसऱ्या ब्राह्मणाकडे गेली. पहिला ब्राह्मण राजाला काय म्हणाला, माझी गाय मला परत कर. पण एकदा दिलेलं दान जे आहे ते कधी परत घ्यायचं नसतं, हा दानाचा नियम आहे. राजा म्हणतो, मला क्षमा करा, ही गाय चुकून मी दुसऱ्या ब्राह्मणाला दिले. तर ह्या एका गायीच्या मोबदल्यात मी तुला 1000 गायी देतो दुसऱ्या, पण ही गाय मागू नकोस. ब्राह्मण म्हणतो, मला 30 गाय पाहिजे. मग दुसऱ्या ब्राह्मणाला बोलवून आणतात. ब्राह्मण म्हणतो, तुम्ही मला ही गाय दान केलेली आहे, आता मी ती परत करू शकत नाही. राजा म्हणतो, तुला मी 1000 गायी देतो, ती गाय परत कर. ते तर नियमात बसत नाही आणि कसलाही न्याय निवाडा होत नाही. एका ब्राह्मणाला त्याला दुखवावं लागतं आणि त्याचे परिणाम असे होतात की मेघाबारांचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या जन्मात त्यांना सरडा बनावं लागतं. आणि एका मोठ्या विहिरीमध्ये हा सरडा पडलेला असतो. म्हणजे मेघ महाराज कुणाच्या रूपात असतात, सरड्याच्या रूपात. आणि तो काळ असतो द्वापर युगाचा. श्रीकृष्णांचा अवतार झालेला असतो आणि श्रीकृष्णांची अनेक जी मुलं आहेत ती विटी आणि दांडू खेळत असतात. आणि विटी कुठेही पडते त्या विहिरीमध्ये, आणि ती मुलं वाकून पाहतात तर त्यांना कोण दिसतो? एक मोठा सरडा. त्यांना खूप दया येते त्या सरड्याची. ते आपल्या वडिलांना म्हणजे कृष्णाला सांगतात की बाबा बाबा त्या सरड्याला बाहेर काढा. तर श्रीकृष्ण त्या विहिरीजवळ येतात आणि आपला हात काय करतात, लांब करतात आणि त्या सरड्याला बाहेर काढतात. आणि ज्यावेळी श्रीकृष्णांच्या हाताचा स्पर्श होतो त्यावेळी त्या सरड्याचं शरीर जे आहे ते बदलतं. आणि त्या ठिकाणी इंद्रज महाराज पुन्हा एकदा काय होतात, प्रकट होतात आणि त्यांना स्वर्गीय शरीर मिळालेलं असत. अशी एक सुंदर कथा आहे. पण या कथेमध्ये अनेक सिद्धांत आहेत. त्यातला एक सिद्धांत काय आहे की पुण्य कर्म करताना एक चूक झाली मोठी हातून, त्याचं फळ काय, त्याला सरड्याचं शरीर मिळालं. मग कोणी म्हणत की श्रीकृष्णांचं दर्शन कशामुळे झालं, कोणतं ते पुण्य कर्म होतं त्याचं? कारण हा पुण्यशील असल्यामुळे त्यानं एकदा भगवंतांच्या भक्तांना खूप मोठं दान दिलं होतं विष्णूचं मंदिर बांधण्यासाठी. आणि विष्णूचं मंदिर बांधणं हे कोणतं कर्म आहे? विकर्म. भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य. आणि त्याचं फळ काय मिळालं? त्याला साक्षात कोणाचं दर्शन झालं? भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. पण कुणाच्या कृपेमुळे? श्रीकृष्णांचे पुत्र म्हणजे भक्त, भक्तांच्या कृपेमुळेच त्यांना काय होतं, श्रीकृष्णांचं दर्शन होतं आणि त्यांचा उद्धार होतो. अशा प्रकारे तात्पर्य असं की पुण्य कर्म करायला हरकत नाही, पण पुण्य कर्माचं फळ जर हवा असेल तर ते अचूकपणे पुण्य कर्म केलं पाहिजे. जर चुका झाल्या तर त्याच्या दुसऱ्या इफेक्ट देखील आपल्याला दुसरे परिणाम भोगावे लागतात. हा झाला पहिला भाग, कोणता? कर्म. दुसरा प्रकार कोणता आहे? कंटाळा काय लोकांना चेहऱ्यावरून वाटत काही जणांच्या चेहऱ्यावर. दुसरा प्रकार कोणता आहे कर्माचा? विकर्म. विकर्म म्हणजे काय आपण पाहिलं? विकर्म म्हणजे पाप कर्म, वैदिक शास्त्राच्या मान्यते विरुद्ध केलेलं कार्य. समजा आपण एखाद्या व्यक्तीचा खून केला तर एखाद्याचा खून करणं हे काय आहे? विकर्म आहे. आणि त्याचं फळ काय मिळणार आपल्याला? कोणत्या ना कोणत्या जन्मात आपला देखील खुनाद्वारे काय होणार? मृत्यू होणार. तशाच प्रकारे तसंच रिॲक्शन मिळणार आपल्याला. आपण जर चोरी केली एखाद्याच्या घरी तर चोरी करणं हे विकर्म आहे. तर त्याचं फळ काय मिळणार? कोणत्या ना कोणत्या जन्मात आपल्या घरी चोरी होणार. म्हणजे आपल्या घरी जर चोरी झाली तर काय सांगायचं? काही प्रॉब्लेम नाही आहे मोठा. माझ्या धर्मात मी कुणाला तरी चोरी केलेली आहे म्हणून आज माझ्या घरी काय झालेलं आहे? तुम्ही पोलिसांना सांगू शकता चोरी झालेली आहे, पण जास्त त्रास करून घ्यायचा नाही. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज रिॲक्शन. बरोबर आहे. नाहीतर एवढी सगळी घरं सोडून आपल्या घरी चोरी काय होते? ते आपल्या कर्माचं काय असतं? फळच आपल्या जीवनात प्रकट होत असत. ठीक आहे. पण ही छोटी छोटी पापकर्म झाली, पण अत्यंतिक पापकर्म म्हणजे काय? जेव्हा जसं मी सांगितलं की खूप पुण्य कर्म केलं तर कुठे जाता तुम्ही? स्वर्ग लोकांमध्ये जाता. पण खूप मोठ्या प्रमाणात पापकर्म जर झालं आपल्या हातून तर व्यक्तीला मृत्यूचं कुठे जावं लागतं? नरक लोकांमध्ये जावं लागतं. समजा एक व्यक्ती कायम दारू पीत असेल तर दारू पिणं हे शास्त्रानुसार विकर्म आहे, पापकर्म आहे. दारू पिल्यामुळे कुटुंबावर अतिशय वाईट परिणाम होतात, आपल्या मुलांवर वाईट संस्कार होतात. आपण जर वडील असतो तर आपण आदर्श व्यवहार असला पाहिजे आपला. पण जे लोक कायम नशापान करतात, कायम दारूचं सेवन करतात, तर मृत्यूनंतर यमदूत येतात आणि त्या आत्म्याला एका नरकात घेऊन जातात. नरकाचे 28 प्रकार आहेत, त्याचं भागवतामध्ये वर्णन आहे. नावं पण अतिशय भयानक आहेत नरकांची. कुंभी बाप, रवराव, महारवराव, ही नरकाची नावं इतकी भयानक आहेत. तर पनिशमेंट, शिक्षा पण भयानक आहेत. आणि यमदूत त्याला कोणती शिक्षा देतात? की दोन यमदूत त्याच्यात त्याचा जवडा फासवतात, त्याचे हात बांधलेले असतात, पाय बांधलेले असतात आणि त्याच्या घशामध्ये तप्त लोखंडाचा रस, उकळलेला लोखंडाचा रस होतात.
घसा भाजून जातो, विचार केला तप्त लोखंडाचा रस घशात होता तर काय होईल?
भयानक त्रास. पण हे कशाचं फळ असत? त्यांना आयुष्यभर काय पिलेले, दारूपीत जीवन जगलेलं आहे. आणि शेवट पण दारू सोडली नाही. कित्येक लोकांना दारू सोड ऐकलं नाही. महाराज काय गरीब टेन्शन असते, त्याला लागतं थोडी. आम्हाला लोकांना टेन्शन आहे दारू पितो. म्हणजे परीक्षेच्या वेळी सगळ्यांनी दारूची बाटली घेऊनच बसायला पाहिजे. सगळ्यांना टेन्शन असतं. तो मग दारू पिल्यामुळे टेन्शन जातं का कधी? नाही. उलट दारू पिल्यामुळे त्याचं तर टेन्शन वाढतं, पण सर्व कुटुंबीय जे आहेत त्यांच्या मनाचा पण ताण वाढतो. तर ह्या पापकर्माचं फळ असं आहे. काही लोक जे असतात, मी सांगितलं, व्यभिचार करत असतात, ते वेश्यागमन करतात, अनैतिक संबंध ठेवतात, पण त्यामुळे कुटुंबावर किती भयानक परिणाम होतात. एका आदर्श स्त्रीसाठी यापेक्षा मोठं दुःख काय असेल की आपला पती हा परत स्त्रीच्या प्रेमात पडलेला आहे आणि अनैतिक संबंध ठेवत आहे. किती भयानक वेदना तिच्या हृदयाला होतात. त्या मुलांचा वाईट संस्कार होतात. त्या मुलांना गल्लीत लोक चिडवतात, हा तुझा बाबा इकडे जातोय म्हणून. आणि सगळं मुलांना सहन करावं लागतं. आणि इतक्या वेदना आपल्या कुटुंबियांना देऊन आपण मात्र काय शिकू शकतो का कर्मातून? नाही. मृत्यूनंतर अशा व्यक्तीला कुठे घेऊन जातात? आणखी एका नरकात घेऊन जातात यमदूत. आणि तिथे काय असतं? लोखंडाचा पुतळा असतो, सुंदर स्त्रीचा लोखंडी पुतळा असतो, आणि खाली अग्नी पेटवलेला असतो. तप्त रसरशीत विस्तवाच्या रंगाचा पुतळा असतो. आणि म्हणजे तुला एन्जॉय करायचं होतं ना, अनैतिक संबंध आवडत होते ना, करता. आणि त्याला यमदूत जबरदस्तीने त्या पुतळ्याला मिठी मारायला काय करतात? भाग पाडतात. विचार करा, तप्त लोखंडाच्या पुतळ्याला मिठी मारायला काय वेदना असतील? भयंकर वेदना. ओरडतो भयानक. मी ओरडू पण शकत नाही. विचार करा, गरम पोत्याला चिकटवलं आपल्याला असं, काय भयानक वेदना. अनेकदा त्याला पुन्हा पुन्हा ती शिक्षा दिली जाते. जितक्या वेळेला गेला होता वेश्येकडे, त्याच्या अनेक पटीनं त्याला शिक्षा सहन करावी लागते. आणि ते विकर्म केलेलं आहे त्याने. आणि मी सत्य सांगतो बरं का, कोणी माफ करा, कोणी वैयक्तिक लावून घेऊ नका स्वतःला. पण जे लोक मांसाहार करतात, मांस भक्षण देखील विकर्म आहे. विकर्म म्हणजे पाप कर्म आहे, कारण त्यामध्ये हत्या असते. कोणाची? पशुची. कल्पना करा, एखाद्या पशुचे हात पाय दाबून अतिशय निर्दयपणे त्याचा गळा कापण्यात येतो. रक्ताचा थारोळा तो पशु पडलेला असतो, ओरडत असतो, किंचाळत असतो, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे, आणि तरी त्याचा गळा कापून त्याला ठार मारला जातो. किती भयानक कृत्य आहे. तर जे लोक आयुष्यभर मटण खातात आणि मटण खातच मरतात, सोडत नाही कधी, भक्तांकडून ऐकून देखील सोडत नाहीत, मग एक भयानक नरक आहे ते. यंदू त्याला अशा नरकात घेऊन जातात की तिथे एक मोठी कढई असते, खूप मोठी कढई असते, आणि त्यामध्ये तेल उकळत असते. आणि ज्यांना खूप मांसाहार केला त्याला यमदूत पकडतात.
चुकलो, मला माफ करा.
ओरडतो खूप. पण प्रॉब्लेम काय आहे? यमदूत जे आहेत त्यांनी आयुष्यात एक शब्द ऐकलेलाच नसतो. क्षमा क्षमा शब्द ऐकलेला नसतो त्यांनी. मग क्षमा कशी करायची माहितीच नसतं त्यांना. एकच माहिती आहे, पकडायला काय करायचं, दणकी द्यायची. पण जे लोक चूक आणि बरोबर मध्ये वागतात, हा चुकलाय त्याला शिक्षा दिलीच पाहिजे, चुकणाऱ्याला शिक्षा दिलीच पाहिजे, अशी त्याची भूमिका आहे. हा, ज्याच्यामध्ये थोडा देखील क्षमाभाव नाही आहे, ज्याच्यामध्ये क्षमाभाव नाही आहे, ज्याला कायम दंड द्यायला आवडतो दुसऱ्यांना, तर ते काय म्हणतात पुढे? यमदूत म्हणतात. यमदूत म्हणजे असे मनुष्य त्याचं कर्म असं असतंय की ते काय करतात, की कुणाला क्षमा करत नाही, कायम चुकलाय ना याला शिक्षा दिली पाहिजे, अशी मानसिकता ज्या व्यक्तीची आहे ते पुढे काय म्हणतात, पुढच्या जन्मात यमदूत म्हणतात. तर या यमदूतांना क्षमा हा शब्द माहितीच नसतो. त्याला पकडताना तेलाच्या कढईत फेकतात. तेलात पडणार काय अवस्था निकाल उकळणार ते
शिजू देतो बाहेर
आणि नरकामध्ये एक प्रॉब्लेम आहे जसं स्वर्गामध्ये असं शरीर असतं सुंदर की स्पर्श केल्यावर अतिशय सुख मिळतं बरोबर आहे पण नरकात असं शरीर असतं की त्याला नुसतं स्पर्श जरी केला तरी वेदना होत असत नुसत्या स्पर्शामुळे वेदना आणि प्रॉब्लेम असा असतो की किती जरी वेदना झाल्या तरी आत्मा शरीर सोडू शकत नाही आत्म्याला मृत्यू येत नाही तिथे आत्ता जे वर्तमान शरीर आहे आपलं हे थोडं चांगलं आहे का या शरीरामध्ये आत्मा एका थोड्याच मर्यादेपर्यंत काय करू शकतो वेदना सहन करू शकतो प्रमाणाच्या बाहेर वेदना गेल्या की आत्मा वेदना सहन करू न शकल्यामुळे शरीर सोडतो त्याचा काय होतो मृत्यू होतो जसं अपघातामध्ये ऑन द स्पॉट लोक मरतात वेदना इतक्या मोठ्या असतात की आत्मा झटकन शरीर सोडतो तो त्या शरीरात राहू शकत नाही पण नरकामध्ये त्या तेला तळल्यानंतर देखील समजा आपल्याला जर आता तेलाचं कडे टाकलं मरून जातो पण तिथे मृत्यू येत नाही फुगून व तरणा लागतो तशी पुरी तरंगते मग इतक्या वेदना होतात मरू शकत नाही पण बेशुद्ध होतो त्याला वेदना सहन होत नाही मग झारा घेऊन काय करतात यमदूत काढतात त्याला आणि बाहेर वाळत घालतात आणि शुद्धीवर आला ना शुद्धीवर आला परत उचलतात ना पुन्हा घालतात मटन फ्राय चिकन फ्राय फिश फ्राय सगळे फ्राय होतात तिथे तुम्हाला माफ करा माफ शब्द माहित नाही तिथे कोणा नुसती धुलाई होते तिथे तर अशा प्रकारे आपण जी काही पाप कार्य करतो मुलांना खरे बघ जी काही पाप कृत्य करतो तर ती अत्यंतिक असतील दुसऱ्यांचा जीव घेऊन आपण स्वतः सुख घेत असू तर त्याचे रिॲक्शन 100% मिळणार आणि अशा प्रकारे पापाचं अत्यंतिक फळ काय आहे नरक लोकांमध्ये रवानगी होते आणि तिथे अनेक प्रकारच्या वेदना यातना त्या जीवात्म्याला सहन करावं लागतं कुठेपर्यंत जोपर्यंत पापाचा साठा संपत नाही तोपर्यंत नरकात राहावं लागतं आणि पुण्य आणि पाप संपलं पुन्हा त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम मुक्ती तर मिळत नाही पापी व्यक्तीला त्याला पुन्हा कुठल्या तरी राक्षसाच्या कुळात जन्म घेते नाहीतर लादेंच्या पोटात जन्म घेते कुठं पाप कृत्य करत असतं पुढे आणि आणखी रिॲक्शन दिलं हे कर्म चालूच राहत समजत नाही तर अशा प्रकारे पुण्य कर्माचं फळ जे आहे ते चांगलं असतं पाप कर्माचं फळ आहे वाईट असत पण दोन्ही कर्म जे आहेत ती काय करू शकत नाहीत आपल्याला मुक्ती प्रदान करू शकत नाही आणि म्हणून गीतेमध्ये सांगितलेलं आहे अकर्म अकर्म म्हणजे भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ केलेलं कार्य जेव्हा तुम्ही प्रत्येक कार्य कोणासाठी करता भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करता त्याचा फायदा काय आहे कि त्या कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागत नाही कारण ते कर्म कोणासाठी केले तुम्ही भगवंतांसाठी केलंय मग त्या कर्माचं फळ कोणाकडे जात भगवंताकडे भगवंताकडे जात म्हणजे त्याचं फळ तुम्हाला भोगावं लागत म्हणजे तुम्ही कर्म फळापासून काय होता मुक्त होता आपलं आयुष्यच असं असेल की प्रत्येक कर्म आपण काय करत आहोत भगवंताच्या संतुष्टी प्रित्यर्थ तर त्यामुळे काय होतं की त्या कर्माचं फळ कारण तुम्ही ते कर्म स्वतःसाठी केलेलं नाही भगवंतांसाठी केलेलं आहे मग त्याचं सगळं फळ कुणाकडे जातं भगवंत त्याचं फळ स्वीकारतात आणि तुम्ही काय होता की भगवंताची प्रेमानं जी सेवा करता त्याचं फळ असं आहे की तुमचं हृदय शुद्ध होतं तुम्ही अनासक्त भावनेमध्ये काय करता सर्व कर्म जे ते श्रीकृष्णांना अर्पण करता त्यामुळे तुमचं हृदय शुद्ध होतं आणि हृदय शुद्ध झाल्यामुळे आपल्याला भगवत धामाची काय होते प्राप्ती होते तर गीतेमध्ये अकर्मावर जोर दिलेला आहे आणि अकर्म म्हणजे भक्तिमय कर्म कसं करायचं भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं याची चर्चा आपण उद्या शेवटच्या दिवशी करणार आहोत पण एक प्रश्न शिल्लक राहिलाच कोणता जर चांगल्या कर्माचं चांगलं फळ असेल आणि वाईट कर्माचं वाईट फळ असेल आणि हा जर नियम असेल प्रश्न हा आहे की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी का घडतात आणि वाईट लोकांच्या जीवनात चांगल्या गोष्टी का घडतात, तर यावर आपण थोडक्यात जाय आता चर्चा करायची. जबरदस्त विषय आहे. तर मगाशी मी सांगितलं की कर्माचे अनेक सिद्धांत आहेत, लॉज ऑफ कर्मा ज्याला म्हणतात. तर अनेक सिद्धांतापैकी एक सिद्धांत पुढील प्रकारे आहे, ऐका व्यवस्थित. एखाद्या कर्माचं फळ त्या व्यक्तीला केव्हा मिळणार हे त्या कर्माच्या स्वरूपावर आणि परिस्थितीवर अवलंबून असत. समजलं? हे वाक्य अवघड वाटत, आयुष्यात कदाचित काही लोक पहिल्यांदा ऐकत असतील. एखाद्या कर्माचं फळ त्या व्यक्तीला केव्हा मिळणार हे त्या कर्माच्या स्वरूपावर आणि त्या परिस्थितीवर अवलंबून असत. तर मी तुम्हाला काही उदाहरण देतो. समजा तुम्ही रस्त्यावरून चाललेले आहात आणि एका स्कूटर स्वारशी धडक होते आणि कुणाची चूक आहे हे लक्षात न घेता तुम्ही एक जोरात त्याला थप्पड लावता कानाखाली, तर हे अशा प्रकारचं कर्म आहे जिथे लगेचच फळ मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि विशेषतः जर तो गुंड असेल तर एका थप्पडला एक थप्पड नाही, मग 5 लाथा आणि 10 बुक्क्या आणि शर्ट फाडून घरी आला पाहिजे तुम्हाला. हा, का तो गुंड आहे आणि आपण चूक पण कुणाची आहे माहीत, आपण ठाक का माझ्या थप्पड मारली. हा, इमिडिएट लगेचच त्याचं फळ मिळण्याची दाट शक्यता आहे, ऐक नाही. तरी अशा प्रकारचं स्वरूप, अशा स्वरूपाचं कर्म आहे. एखाद्या कर्माचं फळ आपल्याला काही तासांनंतर मिळू शकतं. समजा तुम्ही एखाद्या लग्न समारंभात गेलेले आहात आणि दाबून खाल्लेलं आहे, दाबून खाणं म्हणजे माहीत असत अगदी घशापर्यंत अनावश्यकरित्या, तर कोणतं कर्म केलंय? दाबून खाण्याचं कर्म केलं. मग तुम्ही रात्री झोपता घरी आणि सकाळी उठल्यानंतर पोटामध्ये आवाज यायला लागतात, अपचन झालेलं असतं आणि मग आपल्याला डिसेंट्री लागते. कर्म केव्हा केलं होतं? 7 तासांपूर्वी. आणि त्याचं फळ किती तासाने प्रकार होत आहे? 6 तासानंतर प्रकार होत आहे. तुम्ही ज्यावेळी परीक्षा देता, समजा बीकॉम किंवा बीएससी फर्स्ट इयरची परीक्षा दिली, तर कोणतं कर्म केलं तुम्ही? पेपर सोडवण्याचं कर्म केलं, बरोबर आहे. तर या कर्माचं फळ काय? फळ काय असतं? रिझल्ट. रिझल्ट केव्हा मिळतो? 1 महिन्याने किंवा 1.5 महिन्याने किंवा 2 महिन्याने मिळतो, बरोबर आहे. तुम्ही तिथे दंगा नाही करू शकत. मी माझं कर्म आत्ता केलेलं आहे, आत्ताच्या आत्ता फळ पाहिजे मला काय नाही. तिथे एक प्रक्रिया आहे, ते सोडवलेले पेपर दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जातील, दुसऱ्या प्राध्यापकांकडे जाणार, ते तपासून पुन्हा युनिव्हर्सिटीमध्ये येणार, मग खूप मोठी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये. जरी तुम्ही कर्म केले तर त्या कर्माच्या फळासाठी तुम्हाला 2 महिने काय करावे लागते? वाट बघावी लागते. लगेच फळ मिळत नाही त्याचं. एक पती आणि पत्नी यांना इच्छा होते की लग्न होऊन 2 वर्ष झाली, भरपूर एन्जॉय केलं, आता बाळ पाहिजे आपल्याला. म्हणजे काय करतात? पती पत्नी समागम करतात, गर्भधारण संस्कार ज्याला म्हणतात. आणि मग गर्भधारणा होते पत्नीला. तर कोणतं कर्म केलेलं आहे त्यांनी? गर्भधारणेचं. पण कोणत्या फळाच्या अपेक्षेनं? आपल्याला काय व्हावं? बाळ व्हावं. पण हे फळ प्राप्त करण्यासाठी किमान त्यांना 9 महिने वाट बघावी लागते. कोणी दंगा नाही करू शकत. मी आत्ता कर्म केलेलं आहे, आत्ताच फळ पाहिजे मला लगेच, नाही. या कर्माचं स्वरूपच असं आहे की या कर्माचं फळ प्रकट होण्यासाठी किती महिन्यांची आवश्यकता आहे? किमान 9 महिन्यांची आवश्यकता, बरोबर आहे. अशाच प्रकारे एखादा व्यक्ती कायम तंबाखू खात असेल, 1 वर्ष 2 वर्ष रोज कर्म करताय, काय खाण्याचं? तंबाखू खाण्याचं. आणि 25 वर्षानंतर त्याला कॅन्सर होतो. तोंडात तंबाखू टाकल्या टाकल्या कॅन्सर होत नाही. कॅन्सर हवा असेल किती वर्ष तंबाखू खा? 25 वर्ष तंबाखू खा, छान कॅन्सर होऊ शकतो. आणि एखादा व्यक्ती तंबाखू खाऊन देखील कॅन्सर झालाच नाही त्याला आणि त्याचा मृत्यू झाला, तर पुढच्या जन्मात तंबाखू न खाता त्याला काय होऊ शकतो, कॅन्सर होऊ शकतो. पण म्हणाले मी काहीच नाही करत, मला कॅन्सर झाला, मागच्या जन्मात तंबाखू खाली 20-25 वर्ष. आपोआप काय घडत नाही जगात. या जगातील सुख आणि दुःख जे आहेत ते आपल्याच कर्माचे काय असतात, फळ असतात. हा गीतेचा सिद्धांत आहे. म्हणजे एखाद्या कर्माचं फळ किती वर्षांनी मिळू शकतं, 25 किंवा 30 वर्षांनंतर देखील मिळू शकतं. त्याचप्रमाणे तुम्ही विश्वास ठेवा अथवा नाही ठेवा, काही कर्म इतकी जटिल आणि गुंतागुंतीची असतात की त्याचं फळ जे आहे ते किती दिवसांनी मिळू शकतं, पुढच्या जन्मात देखील मिळू शकतं. त्या कर्माचं स्वरूपच तसं असतं. काही कर्माचं फळ जे आहे हे 10 जन्मानंतर देखील मिळू शकतं, आणि काही कर्माची फळ जी आहेत ही 100 जन्मानंतर देखील मिळू शकतात. आणि म्हणून कृष्ण गीतेने सांगतात गहना कर्मण गती, कर्माची गती समजणं अतिशय काय आहे, गहन आहे. आणि महाभारतामध्ये सुंदर प्रसंग आहे. तुम्हाला माहिती आहे कौरव आणि पांडव यांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये एकट्या भीमानं 100 च्या 100 कौरवांना ठार मारलं, आणि धृतराष्ट्र जो आहे तो अतिशय दुःखी झाला. विचार करा, एखादा आदर्श पिता किंवा आदर्श माता असेल तर त्याच्या जीवनामधील सर्वात मोठं दुःख कोणतं असेल, की त्यांच्या जिवंतपणी तरुण मुलांचा काय होणं, मृत्यू होणार. एक नाही, दोन नाही, किती 100 तरुण मुलांचा मृत्यू, किती भयानक दुःख. आणि धृतराष्ट्र तरी आसक्त होत आपल्या मुलांना, तुम्हाला अटॅच, किती भयानक वेदना झाल्या असतील. आपल्या जीवनात अशी घटना घडणं आपण ती पचवणं किती कठीण आहे. 100 मुलांचा मृत्यू झाल्यावर एकदा दुःखी झाला, आणि त्यानं श्रीकृष्णांना विचारलं की मी असं कोणतं पाप केलं होतं की इतकं भयानक दुःख मला भोगावं लागतंय, मला तरी आठवत नाही. तर श्रीकृष्ण सांगतात तुला तुझे मागचे जन्म आठवत नाहीत, पण मला तुझे सगळे मागचे जन्म आठवतात. तू आजपासून 50 जन्म अगोदर एक राजा होतास, आणि तू विनाकारण जंगलामध्ये एका पक्षाच्या घरट्यावर काय केलंस, तू बांध चालवलास, आणि पक्षाची 100 पिल्ल जळून काय झाली, खाक झाली त्या बाणाच्या प्रभावाने. आणि त्या पक्षाचा शाप तुला लागला की तुझ्या जीवनपणी तुला काय करावं लागेल, 100 मुलांचा मृत्यू अनुभव करावा लागेल. मग कोणी म्हणे की लगेचच का पुढच्या जन्मात नाही 100 मुलं. अहो 100 मुलं प्राप्त होण्यासाठी एक मुलगा प्राप्त करायला पुण्यकर्म करावं लागतं. तर 50 जन्म त्याच्या पुण्यकर्म केलं, तर पुण्यकर्माचं फळ असं होतं की त्याला 50 जन्मानंतर किती मुलं प्राप्त झाली, 100 मुलं प्राप्त झाली. आणि मग तेव्हा त्या कर्माचा काय झाला, निकाल, 100 मुलं ठार मारली गेली. अशा प्रकारे गहना कर्मनो गती. तुम्हाला की असं का बरं, जे काय की त्याच्यात जन्मातच व्हायला पाहिजे. काही लोक म्हणतात या जन्मातच सगळं फेडायला लागतंय, पुढच्या जन्मात वगैरे काही खरं नसते, या जन्मात सगळी पाप आहे ती फेडावी लागतात इथं. पण तसं नाही. मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या की एका मनुष्याने जर 100 खून केले असतील तर त्याला या जगामध्ये मॅक्सिमम शिक्षा काय होऊ शकते, हा हा 500 किती वा, एकदाच त्याने 100 लोकांना ठार मारलंय, आणि या जगातलं न्यायालय त्याला काय करू शकतं, मॅक्सिमम शिक्षा एकदाच देऊ शकतं. तो एकदा मरतो, पण त्यामुळे निकाल लागला का कर्माचा त्या, नाही. या जगातलं न्यायालय जे आहे त्याला मर्यादा आहेत, पण यमराजांचं न्यायालय जे आहे, यमराज कोर्ट, त्या आत्म्याला ज्या मृत्यूनंतर यमराजांकडे नेलं जातं त्याला 100 जन्म घ्यावे लागतात, आणि 100 वेळा त्याला ठार मारलं गेल्यानंतरच त्या कर्मातून त्याची काय होते, मुक्तता होते. या जन्मात फळ द्यामुळे ते शक्य, ह्या एका जन्मात मनुष्य किती वेळा मरू शकतो, एकदाच मरू शकतो. त्याने 100 लोकांना ठार मारलेला आहे, म्हणजे त्याला 100 जन्म घ्यावे लागणार, आणि 100 जन्मात त्याला ठार मारलं जाणार, मग त्या एका कर्मातून त्याची काय होणार, मुक्तता होणार. पण मटण खाल्लं असेल बकऱ्याचं 100 वेळा, 100 वेळा बकऱ्याचा जन्म घ्यावा लागणार, आणि 100 वेळा त्याला कापलं जाणार, मटण खाण्याचं कर्म आहे, त्यातून तो काय होणार, मुक्त होणार. आणि मासे खाल्ले असतील तर अनेकदा माशांचं शरीर घ्यावं लागणार, जाळ्यात सापडणार, तडफडणार आणि मरणार, लोक खाणार त्याला, असं अनेकदा माशांचं शरीर. प्रत्येक कर्माचं फळ हे भोगायलाच लागणार 100%. तुम्हाला नाही आमचा काही विश्वास नाही असलं कधी असतो वेळ तुम्ही म्हणू शकता असं, पण समजा हे खरं असेल तर आणि तरी जर पाप कृत्य केलं तर त्याचे भयानक परिणाम भोगायला लागतील आपल्याला. हे काही खोटं नाही आहे, ही शास्त्र सत्य आहे. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की चांगल्या लोकांच्या जीवनात वाईट गोष्टी काय घडतात. एखादा व्यक्ती चांगलं कर्म करत आहे पण त्याच्या जीवनात वाईट घटना घडत आहेत म्हणजे काय होत आहे, त्याच्या कुठल्या तरी वाईट कर्माचं फळ आत्ता त्याच्या जीवनामध्ये काय होत आहे, प्रकट होत आहे. पण म्हणून त्याने चांगलं कर्म करणं बंद नाही केलं पाहिजे, कारण जे चांगलं कर्म त्याने आत्ता करत आहे त्याचं फळ त्याला निश्चित मिळणार. एक तर लगेच मिळेल किंवा 6 तासांतर मिळेल किंवा 2 महिन्यांनी मिळेल किंवा 9 महिन्यांनी मिळेल किंवा 30 वर्षानंतर मिळेल किंवा पुढच्या जन्मात मिळेल किंवा 10 जन्मात मिळेल, पण आत्ता जे चांगलं कर्म करत आहोत आपण त्याचं चांगलं फळ निश्चित मिळणार आपल्याला. आणि एखादा व्यक्ती वाईट कर्म करत आहे आणि त्याच्या जन्मात त्याच्या जीवनात चांगल्या घटना घडत आहेत, पाप कर्म करून देखील पैसा भरपूर आहे, गाडीतून फिरतायत, हा पॉवर पण आहे त्यांच्या हातात, मग असं कसं काय, आत्ता तो पाप कृत्य करत आहे आणि चांगल्या घटना घडतायत म्हणजे कुठल्या तरी चांगल्या कर्माचं फळ सध्या जीवनात त्याच्या काय होत आहे, प्रकट होत आहे. पण आत्ता जे पाप कर्म करत आहे त्याचं 100% त्याला काय मिळणार, फळ मिळणार. एक तर लगेच मिळेल किंवा 3 महिन्यांनी किंवा 10 वर्षांनी किंवा 30 वर्षांनी किंवा पुढच्या जन्मात किंवा 10 जन्मानंतर जेव्हा ती अनुकूल वेळ येईल त्या कर्म बीजाचं रूपांतर काय होणार, कर्मफळामध्ये होणार. फ्रक्टिफाय ज्याला म्हणतात, एखादं बीज असतं ते फ्रक्टिफाय म्हणजे ते परिपक्व झालं ना की मग त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. म्हणजेच काय, वाईट कर्म केलं तर त्याचं 100% वाईट फळ मिळणार, पण ते केव्हा मिळणार हे त्या कर्माच्या स्वरूपात काय आहे अवलंबून आहे. ते लगेच देखील मिळू शकतं किंवा अनेक जन्मांतर देखील मिळू शकतं, पण त्याचं फळ भोगावंच लागतं. फॉर एव्हरी ऍक्शन देर इज रिएक्शन. आणि म्हणून जरी वाईट घटना घडल्या आपल्या जीवनात तरी आपण खचण्याची गरज नाही. ज्यावेळी आपल्या जीवनात वाईट घडतं ते आपण समजलं पाहिजे की हे माझ्याच पाप कर्माचं काय फळ आहे, आय शुड टॉलरेट. आपण त्याला निमूटपणे काय केलं पाहिजे, सहन केलं पाहिजे. त्यामुळे भगवंतावरील श्रद्धा कमी होण्याची आवश्यकता नाही. म्हणजे भगवंताचे महान भक्त असतात ते या पुण्यकर्म आणि पाप कर्म या कशामध्येही ते अडकत नाहीत. ते सुखांमुळे भारावून जात नाहीत आणि दुःखांमुळे विचलित होत नाही. त्यांना माहिती आहे की सुख आणि दुःख ही माझ्याच कर्माची काय आहेत, फळ आहेत. एक सुंदर कथा आहे की भक्ताची मानसिकता कशी असते, जर आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड देखील म्हणू शकतो. एक शेतकरी असतो आणि तो शेतकरी भगवंताचा भक्त असतो, श्रीकृष्णांचा. आणि काय होतं, त्याच्याकडे 10 घोडे असतात आणि जंगलामध्ये मुलगा घोडे चरायला घेऊन जातो आणि त्याचे 7 घोडे हरवतात जंगलामध्ये, 3च घोडे राहतात. 3 घोड्यांना मुलगा घेऊन परत येतो, मग सगळे शेतकरी मित्र शेतकऱ्याचे मित्र म्हणतात, अरा शेतकरी दादा, अरे किती वाईट घटना घडली, तुझ्याकडे 10 घोडे होते, 7 घोडे गायब झाले, तू गरीब झालास. शेतकरी शांतपणे म्हणतो, बाबांना ही घटना चांगली आहे की वाईट आहे कोणास ठाऊक, केवळ भगवंतांनाच ठाऊक आहे की माझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. तर मित्र म्हणतात, अरे घोडे हरवले की वाईट घटना की तर चांगलं नाही काय असणार आहे, पण तर कोणास ठाऊक, भगवंताला ठाऊक. म्हणजे ते 7 घोडे बाहेर हरवलेले असतात, त्यांची 25 रानटी घोड्यांची मैत्री होते, त्या सगळ्या घोड्यांना घेऊन ते परत कुठे येतात, शेतकऱ्याच्या घरी येतात. मग शेतकऱ्याकडे आता आणखी काय झाले, 10 आणि 25 किती झाले, 35 घोडे आले. सगळे मित्र शेतकऱ्याचे येतात आणि म्हणतात, वा 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 वा, शेतकरी दादा, परवा घडलेली घटना अतिशय काय होती, चांगले होते. घोडे हरवले ते बरे झालं. त्यामुळे आज तिकडे 10 किती घोडे झाले, 35 घोडे झाले. पण शेतकरी काय प्रभावित होत नाही. परंतु बाबांनो, ही घटना चांगली आहे की वाईट आहे कोणाच ठाऊक, त्या भगवंतानाच ठाऊक आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. मी कसं ठरवणार, मी कसं है. अरे 10 ते 35 घोडे झाले ही चांगलीच घटना की त्यात वाईट आणि काय असणार. शेतकरी म्हणजे कोणाच ठाऊक. मग शेतकऱ्याचा मुलगा त्या रानटी घोड्यांना प्रशिक्षण देत असतो आणि एक रानटी घोडा इतका उधळतो की हा मुलगा घोड्यावरून उंच उडतानी दगडा रापडतो आणि त्याचा पाय मोडतो पूर्णपणे, निकामीच होतो पाय. पुन्हा शेतकऱ्याचे मी त्याच्यात आरा शेतकरी दादा किती वाईट घटना घडली. एकुलता एक मुलगा आणि त्याचा पाय मोडला ही वाईटच घटना आहे. शेतकरी म्हणतो होय मला वाईट वाटतंय पण ही चांगली घटना आहे की वाईट घटना आहे मला ठाऊक नाही. कुणाला माहित आहे, भगवंताला ठाऊक आहे माझ्यासाठी काय चांगलं आहे काय वाईट आहे. अरे तुझ्या मुलाचा पाय मोडला ही वाईटच घटना की त्या चांगलं नाही काय, म्हणतो कुणाच ठाऊक. मग त्या राज्यावर परकीय शत्रूचं आक्रमण होतं म्हणून राजा काय करतो, सर्व गावातील मुलांना युद्धासाठी घेऊन जातो आणि या युद्धामध्ये त्या शेतकऱ्याच्या गावामधील सगळे तरुण युवक युद्धामध्ये ठार मारले जातात. एकच मुलगा जिवंत असतो. कोणाचा, शेतकऱ्याचा. कारण त्याचा पाय नसल्यामुळे ते युद्धात जाऊ शकत नाही. पुन्हा शेतकऱ्याचे मित्र येतात आणि म्हणतात, शेतकरी दादा तुझ्या मुलाचा पाय तुटला ही चांगली घटना घडली. बघ तुझा मुलगा जिवंत तरी आहे, आमची सगळी मुलं मेली, आम्ही निपुत्रिक झालो आहोत, किती वाईट घटना आहे. त्या जीवनात ती चांगली घटना आहे. शेतकरी दादा काय म्हणतात, बाबांनो ही घटना चांगली आहे की वाईट आहे कुणाच ठाऊक, मला कसं माहीत काय चांगली काय वाईट. तर ही मानसिकता कोणाची आहे, एका भक्ताची आहे. भक्ताच्या जीवनामध्ये चांगल्या घटना येऊ देत वाईट घटना येऊ देत तो कधीही विचलित होत नाही. पण या जगामध्ये द्वंद्व जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत द्वंद्व असणार, सुख आणि दुःख ही कायम असणार. आणि श्रीकृष्णाने सर्वांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे. मात्र स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास ताम सुतिक्षस्व भारत. कृष्ण म्हणतायत या जगातील सुख आणि दुःख ही कशी आहेत, शीत उष्ण उन्हाळा आणि हिवाळा या ऋतूंप्रमाणे बदलणारे आहेत. तू काय कर, प्रक्षुब्ध न होता तू सुख दुःखांना सहन करायला शिक. लर्न टू टॉलरेट देम. या जीवनात जी काही सुख येतील जी काही दुःख येतील त्याला आपण सहन करायला शिकलं पाहिजे. आर्ट ऑफ टॉलरन्स हा एक विषय घ्यायला पाहिजे भविष्यात, की सहन कसं करायचं, आपली चूक नाही तरी का सहन करायचं. बऱ्याचा प्रश्न पडतो. या जगात जर सहनशीलता हा गुण नसेल आपल्यामध्ये तर या जगात जगणं काय होईल, अवघड होईल. अनेक दुःख येणार आपल्या जीवनात. कृष्ण म्हणतात तुम्ही सहन करायला शिका. सुखांना सहन करणे आणि दुःखांना सहन करणे म्हणजे काय, सुखामुळे खूप भारावून जायचं नाही आणि दुःखामुळे विचलित व्हायचं नाही. जे दुःख येतं त्यावेळी संयमानं काय करायचं, दुःखांना सहन करायचं. का, आणि थोड्या दिवसांनी काय येणार आहे, थोड्या दिवसांनी काय येणार आहे, पुन्हा सुख येणार आहे. मग सुख येईपर्यंत थोडं काय करायचं, सहन करायचं. आणि मग सुख आल्यावर हवेत जायचं नाही, आणि थोड्या दिवसांनी पुन्हा काय येणार आहे, दणका येणारच आहे. आत्ता सुखात आहे म्हणजे कायम सुखात नाही राहू शकत आपण. पुन्हा धार करून काहीतरी परीक्षा येणार, काहीतरी अपघात होणार, काहीतरी दुःख येणार. तर त्यामुळे सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोघांनाही सहन करणं गरजेचं आहे. म्हणजे खरा भक्त असतो तो कधीही भगवंताकडे प्रार्थना करत नाही की या दुःखातून मला मुक्त कर, मला सुखच दे. तो बोलतो की कितीही सुख आणि दुःख येऊ देत मला त्यांना सहन करण्याची काही दे शक्ती दे. ही एका भक्ताची प्रार्थना आहे. इनफॅक्ट भागवतामध्ये एक असं दुर्मिळ उदाहरण आहे एका शुद्ध भक्ताचं. एक भगवंताचे महान भक्त, त्यांनी काय प्रार्थना केली माहिती आहे भगवंतांकडे, तिचं नाव आहे कुंती महाराणी. किती लोकांना माहिती आहे कुंती महाराणी? कुंती कोण होती? पांडवांची आई होती. बरोबर आहे. तर कुंतीनं श्रीकृष्णांकडे काय प्रार्थना केली आहे माहिती आहे? हे भगवान श्री कृष्ण, तुम्ही माझ्या जीवनामध्ये फक्त दुःखच पाठवा. माझ्या जीवनामध्ये काय पाठवा? फक्त दुःखच पाठवा. का? आणि दुःखांमुळे मी तीव्रतेनं तुमचं काय करू शकते? स्मरण करू शकते. दुःखांमुळे माझ्या या जगातील आसक्ती काय होतात? नष्ट होतात. आणि मी तुमच्याकडे आकर्षित होते. ज्यावेळी मी सुखामध्ये असते ते तुम्हाला विसरण्याची दाट काय असते? शक्यता असते. तर अशी प्रार्थना करण्याचे गट्स किती लोकांमध्ये येते? आपल्या कोणामध्ये गट्स आहेत की भगवंताकडे जाऊन प्रार्थना करायची, हे भगवंता उद्यापासून प्लीज माझ्या जीवनात काय पाठवा? नुसती दुःख पाठवा. समजा एखाद्यानं धाडस करून अशी प्रार्थना केलीच आणि ती लगेचच ऐकली भगवंतांनी, तथा असतो म्हणतात भगवंता. म्हणजे लिटरली असं म्हणायचं नाही मला, म्हणजे लगेचच काय पाठवायची गरज नव्हती दुःख. थोडी थोडी ठीक आहे. हो, आपण कृत्रिमपणे अशा प्रार्थना करू शकत, त्यासाठी फेथ, ती श्रद्धा पाहिजे भगवंतावर. जे काही माझ्या जीवनात घडतं ती भगवंताची काय कृपा आहे. अशी मानसिकता ज्याची आहे तो दुःखामुळे विचलित होत नाही. पण ज्या व्यक्तीला असं प्रशिक्षण नाही आहे, ज्या व्यक्तीकडे अशी पॉझिटिव्ह सकारात्मक मानसिकता नाही आहे, गॅरंटी आहे की एखादं मोठं दुःख जेव्हा येईल ना जीवनात, तो उद्ध्वस्त होईल. मोठमोठे बुद्धिमान लोक कोसळतात. केवळ बुद्धीनं तुम्ही बुद्धीनं दुःखांना सहन करू शकत, त्यासाठी आध्यात्मिक शक्ती पाहिजे. का आपण दररोज नामस्मरण केलं पाहिजे? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं नामस्मरण केल्यामुळे आपल्या हृदयामध्ये आध्यात्मिक शक्ती निर्माण होते. आणि ज्यावेळी असे अनेक दुःख येतात त्याचा आपण ठामपणे काय करू शकतो? सामना करू शकतो. जर आत्तापासूनच आपण मानसिकता तयार नाही केली सकारात्मक, तर एक छोटं दुःख देखील, एक छोटी भीती देखील एखाद्याची मनस्थिती काय करू शकतो? उद्ध्वस्त करू शकतो. एक छोटं दुःख देखील भास आहे. एक दुःख पण पचवणं सोपं नसतं. ती कला आहे, ती महान भक्तांकडून आपण शिकून घेतली पाहिजे. आणि जे महान भक्त आहेत ते जीवनातल्या कोणत्याही स्थितीमध्ये भगवंतांना दोष देत नाही. या जीवनामध्ये सुख येतं त्यांच्या, ते कृष्णासमोर जातात आणि काय म्हणतात? थँक्यू कृष्णा. सुख कुणामुळे मिळाले? तुमच्यामुळे. आणि ज्या जीवनात दुःख येतं त्या ते श्रीकृष्णाकडे जातात आणि म्हणतात थँक्यू व्हेरी मच कृष्ण. नुसतं थँक्यू म्हणत नाही, थँक्यू व्हेरी मच, अतिशय धन्यवाद, मला तुम्ही दाखवून देतात की जग काय खरोखर दुःखालं नाही. प्लीज माझ्यावर कृपा करा की तुमचं विस्मरण होतं कामा नये. आणि एका भक्ताची कायम प्रार्थना असते, आश्लिष्य वातादरताम पुनस्तुमाम आदर्शनार मर्महता करोतुवाम यथा तथा वा विदधातु लंपतो मत्प्राणनाथस्तु स एव नापरः. चैतन्य महाप्रभूने ही प्रार्थना केलेली आहे. हे भगवंता, तुम्ही मला दर्शन द्या किंवा देऊ नका, मला तुम्ही आलिंगन द्या प्रेमानं किंवा मला विनष्ट माम, मला भरडून टाका या जगात, भरपूर दुःखात घाला. मत प्राणनाथस्तु स एव नापरः, तुम्हीच माझे प्राणनाथ आहात, मी तुमची भक्ती कधी सोडणार? अशी भावना ज्यानं प्राप्त केलेली आहे तो या जगातील दुःखांमुळे जास्त विचलित होणार. पण ज्याच्याकडे अशी भावना नाही आहे, अशी मानसिकता नाही आहे, एखादं मोठं दुःख जर आलं जीवनामध्ये तर आपलं मन आणि मानसिक आरोग्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि कोणत्याही क्षणी वाईट घटना घडू शकते. इट वर्ल्ड इज फुल ऑफ डेंजर्स. हे जग धोक्याने निर्माण झालं, प्रत्येक पावलावर धोका आहे. मग श्रीकृष्णांचा आश्रय घेणं, श्रीकृष्णांची भक्ती करणं हीच खरी सिक्युरिटी आहे जगामध्ये. खरी सुरक्षितता कशामध्ये? भगवंताच्या शरणागतीमध्ये. आणि जर भगवंताची शरणागती नसेल कायम धक्के बसणार आपल्याला. कशाचे? असुरक्षिततेचे. बाकी सगळे आधार जे आहेत भगवंताशिवाय ते टेम्पररी आहेत. मृत्यूच्या वेळी कुठलाही पैसा, आपली पत्नी, आपली कुणी मदत नाही करू शकत. तर मृत्यूच्या वेळी तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकलात तरच तुमची काय कायमची सुटका आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर एक उदाहरण फक्त स्किप झालं सांगताना, ते असं आहे की जसं खेडेगावामध्ये कणगी असते, कणगी नाही ते कणगी ज्यामध्ये धान्य साठवतात, तर पद्धत अशी असते की वरून धान्य घातलं जातं आणि खालून धान्य बाहेर काढलं जातं. समजा सगळ्यात पहिला तुम्ही कुचकं धान्य घातलेलं असेल कशात, कणगीमध्ये, आणि आता वरून तुम्ही चांगलं धान्य घालतात, पुन्हा कुचकं धान्य घालतात, आणि सध्या तुम्ही चांगलं धान्य घालतात आणि त्याच वेळी खाली धान्य काढतात, तर पहिलं धान्य कुठलं बाहेर येणार, कुचकं धान्य घाल बाहेर येणार. मग तुम्ही आता असं कसं काय, मी सध्या काय करताय, चांगलं धान्य घालताय, कुचकं धान्य कसं येते बाहेर, तुम्हीच ते कुचकं धान्य पहिला काय केलं आहे घातलं ते बाहेर येते सध्या. आत्ता सध्या चांगलं धान्य घालताय आणि कुचकं धान्य बाहेर येते. मी चांगलं कर्म करताय तरी वाईट जीवनात काय घडतंय, कुठंतरी कुचकं कर्म जे आहे मागचं ते आता काय होत आहे प्रकट होत आहे, त्यामुळे दुःख येत आहे. हा एक मुद्दा होता प्रवचनामधला. तर मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे, 2 तास तुम्ही सहन केलं, मला दुःख सहन केलं आहे. थँक्यू व्हेरी मच. आजच्या विषयावर काही प्रश्न असेल तर विचारू शकता, एनी क्वेश्चन. यस. हरे कृष्ण. एन्जॉय का करू देत नाही, कारण त्यांचं प्रेम ऐकू बसा बसा, त्यांना तुम्हाला हायएस्ट एन्जॉयमेंट द्यायचे. चांगला प्रश्न आहे, चॅलेंजिंग आहे थोडं. तर ऍक्च्युली दुःख जी आहे, या जगात दुःख नसेल तर जीव कधीही पुन्हा भगवंताकडे जायची काय करणार नाही, इच्छा करणार नाही. जरी भगवंतांनी स्वातंत्र्य दिले त्याला भोग करण्यासाठी, पण भोग कसा करायचा याची देखील अधिकृत रचना भगवंतांनी केलेली आहे, वेदशास्त्र. म्हणून तरी त्यांना तुम्हाला भोग करायचा ना करा, पण कशा प्रकारे करा, मी ज्या प्रकारे मान्यता देतो त्या प्रकारे करा. आणि त्याला म्हटलं एक कर्म, पुण्यकर्म, शास्त्रांच्या मान्यतेनुसार केलेलं कार्य. समजा तुम्हाला एन्जॉयमेंट पाहिजे असं पूर्वी यज्ञ होते, बरोबर आहे, यज्ञाच्या माध्यमातून काय मिळायचं, तुमच्या सर्व इच्छा काय व्हायच्या, तृप्त व्हायच्या. पण यज्ञाच्या माध्यमातून इच्छा तृप्त केल्यामुळे 2 फायदे होते. पहिला फायदा असा होता की यज्ञांचं वर्णन कशामध्ये आहे, वैदिक शास्त्रामध्ये. वैदिक शास्त्रांची निर्मिती कोणी केलेली आहे, भगवंतांनी, बरोबर आहे. म्हणजे कमीत कमी जो जीव या जगामध्ये आलेला आहे तो भगवंताच्या अधिकाराला शरणागत होऊन भोग करण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला त्याचा चांगला गुण की भगवंतांनी सांगितलंय त्या पद्धतीने मी एन्जॉय करेन, मला मैथुन सुख हवं आहे, विवाह करून मी मैथुन सुख घेईन, ओके नो प्रॉब्लेम. मग तिथे विवाह संस्कार असतो माहिती आहे, यज्ञ असतो तिथे, आणि मग तिथं वचन घेतलं जातं. नुसती एन्जॉयमेंट नाही, त्या एन्जॉयमेंटची जबाबदारी पण घेतली पाहिजे, होणाऱ्या मुलांना चांगले संस्कार पण केले पाहिजे. आणि अशा प्रकारे तुम्ही जेव्हा कर्म करतात तर त्यामुळे हळूहळू काय होतं की भोग अशा प्रकारे घेतला जातो की भोग देखील घेतात तुम्ही आणि यज्ञ देखील करतात. दुसरा फायदा यज्ञाचा तो म्हणजे ब्राह्मण. ते यज्ञ संपन्न करणारे कोण असतात, अतिशय श्रेष्ठ दर्जाचे ब्राह्मण असतात, जे ऑलरेडी काय असतात, हृदयात शुद्ध असतात. तर ब्राह्मणांचा संघ मिळाल्यामुळे फायदा काय होतो की ब्राह्मणाकडून त्याला ब्रह्मज्ञान मिळतं की तू शरीर नसून कोण आहेस, आत्मा आहेस. हे भोग तुला मिळतील, पण हे भोग काय तात्पुरते आहेत, आणि या भोगानंतर पुन्हा काय होतं, या जन्मात जन्म मृत्यू असतो. आणि अशा प्रकारे ब्राह्मणांच्या सहवासामुळे हळूहळू त्यांना काय होतं, ज्ञान प्राप्त होतं की त्या जगात भोग करण्यापेक्षा भगवत धामात जाऊन अनंत सुख घेणं हे जास्त महत्वाचं. तर भगवंतांनी जी पद्धती दिलेली आहे, गीतेच्या 2 अध्यायामध्ये वर्णन आहे, एक सुंदर श्लोक आहे की तुम्ही मी दिलेल्या पद्धतीनुसार जगाल तर या पृथ्वीवर देखील तुम्ही आनंदानं राहू शकता. पण प्रत्येक यज्ञामध्ये कृष्णाय स्वाहा, गोविंदाय स्वाहा, भगवंताचं स्मरण होत राहतं आणि हळूहळू त्याला अनुभूती होते की माझ्या जीवनाचं खरं ध्येय काय, भक्ती करणं. आणि मग तो भक्ती करतो, शुद्ध होतो आणि भगवतामध्ये जातो. पण त्याला जास्त दुःख केव्हा मिळतात, जेव्हा तो शास्त्रांच्या मान्यतेविरुद्ध विकर्म करतो आणि विकर्म केल्यानंतर तो आणखी कर्म जंजाळामध्ये अडकत जातो. आणि जोपर्यंत दुःख मिळत नाहीत, जीवात्मा जो आहे तो भगवंताकडे वळायला तयार नव्हता. आणि भोग जो आहे तो अतिशय तुच्छ आहे. जरी त्या भोग करताना जीवाला वाटत असेल मी सुखी आहे, पण भगवंताला माहिती आहे तो अक्षरी सुखी नाही. जसं एखादा दारोडा व्यक्ती असतो, बरोबर आहे, दारोडा व्यक्ती दारू पितो आणि गटारीत पडलेला असतो, पण त्याला वाटत नाही मी दुःख आहे, त्याला वाटतं मी दंडव गजेत झोपलेला आहे, तरंगत आहे मी आकाशात. पण जो दारू पित नाही, जो दारू पित नाही त्याला माहिती आहे की दारू पिणारा व्यक्ती जो गटारीत पडायचो कशात आहे, दुःखात आहे. त्याला वाटतं मी एन्जॉय करायला लागलो. सगळ्यात मोठं दुःख काय माहितीये का, की दुःखात असून त्याला समजत नाही मी कशात आहे, दुःखात आहे, हे सगळ्यात मोठं दुःख. तर अशी स्थिती जीवाची होते, या जगात एवढा दुखला जातोय आणि तरी म्हणजे मी हॅपी आहे, सुखात भक्त या जगात. मग भगवंताला तरी पण प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून भक्तांना पाळतात. शुद्ध भक्त येतात. आणि जसं दारू न पिणारा व्यक्ती आहे त्याला दारू पिणारी स्थिती किती बेकार आहे माहित असते, आणि तो त्याला सांगतो अरे दारू पिऊ नको, मला सांगू ना. शुद्ध भक्त आणि भगवंत आपल्याला उपदेश करतात, या जगाची मजा जी आहे तुला वाटते भारी आहे पण दुःखच आहे ते, यापेक्षा भगवतधामात आहे तिथे खूप आनंद आहे. म्हणून भगवंताने दुःख ठेवले त्या जगात, जेणेकरून या जगाप्रती पुन्हा एकदा आपल्याला आणू शकता येईल आणि आपण पुढे जाऊ परत भगवंतांबरोबर अतिशय आनंदानं राहू. भिकाऱ्यासारखं जीवन जगण्याची गरज नाही. हां, एक 100 रुपये कमायला कुत्र्याला पाहावं लागतं या जगात. पण भगवंताच्या धामात कल्पवृक्ष आहेत. कल्पवृक्षाची नुसती इच्छा केली ना, तुमच्या इच्छा काय होतात, पूर्ण होतात. पण ह्या जगातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं, काबाड कष्ट करावे लागतात. तर कृष्णाची इच्छा आहे की जीवानं परत यावं, म्हणून जरा दुर्गा काय करते, दमका देते छातीत आध्यात्मिक आधी तरी आपण म्हणतो मार मार अजून काय होत नाही, मार मला तरी पण ह्या जगातच राहणार. ठीक आहे, लक्षात तुझी इच्छा. हरे कृष्णा.
खात्री आहे अजून काही प्रश्न असतील, चर्चा करायला आवडेल. बाहेर पावसाळी वातावरण आहे, अजून आपल्याला प्रसाद घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं कीर्तनही करण्याचं नियोजन आहे. तत्पूर्वी काही अनाउन्समेंट्स आहेत. उद्या हे आपल्या प्रवचनमालेचा शेवटचा दिवस आहे, 4th दिवस, आणि उद्याचा विषयसुद्धा अत्यंत सुंदर आहे, आनंदी जीवनाचा राजमार्ग. आता प्रभूजींनी विचारला प्रश्न की आनंद का घेऊ देत नाही भगवंत, तर भगवंताने तो मार्ग दिला आहे आनंदी जीवनाचा राजमार्ग, तर त्या मार्गाने आपण शाश्वतरित्या आनंदी बनवू शकतो. याच भौतिक जगामध्ये कसा आनंदी बनवू शकतो आपण, तर उद्या आपण याविषयी जाणून घेऊया. सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी जे उपस्थित आहेत ते तर उपस्थित राहाच, परंतु उद्याच्या दिवस जे आपले मित्रपरिवार ज्यांना खरोखर या मार्गाला यायची इच्छा आहे किंवा आपण त्यांना आणण्यासाठी प्रवृत्त करा. कारण कृष्णगीतेमध्ये सांगतात मी दिलेलं ज्ञान जो दुसऱ्याला वितरित करतो तो मला अत्यंत प्रिय आहे, तर हे आपल्याला प्रिय बनण्याची संधी या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. तर आपण या संधीचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आणा. उद्या त्याचबरोबर आमचा आजसुद्धा कदाचित स्टॉल लागेल मागच्या बाजूला, आज लागला नाही तर उद्या मात्र भव्य स्टॉल असेल. पोस्टर्स, जपमाळा, चँटिंग बॅग आणि इतर जे आपणाला लागणारं साहित्य आहे तेसुद्धा उद्या उपलब्ध होईल, तर आपण त्या दृष्टीनेसुद्धा तयारी करून येऊ शकता. बाहेर प्रसाद वितरणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांसाठी. कदाचित पाऊस यायची शक्यता आहे, जर पाऊस थोडा यायला सुरुवात झाली तर आपण आत येऊ नये, प्रसाद घ्या. फक्त विनंती एक आहे आपणा सर्वांना की प्रसाद शक्यतो खाली सांडणार नाही आपल्या मुलांकडून किंवा आपल्याकडून, त्याची काळजी घ्या. कारण हा हॉल जो आहे इथं प्रसाद घेण्यास तसे अलाउड नाही आहे, परंतु विशेष परवानगी म्हणून आपण या ठिकाणी प्रसाद घेऊ शकतो. तर हॉल क्लीन कसा राहील याची जर आपण काळजी घेतली तर बरं होईल. तर सूचना संपल्या, 5 मिनटं कीर्तन होईल आणि ज्यांना प्रसाद घ्यायचा आहे ते बाहेर जाऊन घेऊ शकतात. कीर्तनाला ज्यांना थांबायची इच्छा आहे ते थांबू शकतात.
हरे कृष्ण. कृष्ण गीतेमध्ये सांगतात, यज्ञार्थात कर्मन्यत्र लोकोयम कर्म बंधन तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचर. मगाशी मी सांगायचं विसरून गेलो. कृष्ण सांगतायत श्री विष्णू प्रत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौंतेय तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. भगवद्गीता 3.9 हा श्लोक होता. दुसरा एक सुंदर श्लोक आहे, यत करोशी यदश्नाशी यत जिहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदार्थनम. कृष्ण म्हणतात हे कौंतेय तू जे काही कर्म करतोस, जे जे खातोस, जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे काही तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर. तर श्रीकृष्णांना आपलं कर्म अर्पण करणं म्हणजेच अकर्म आहे आणि ही कला आपण शिकली पाहिजे. तर या जीवनात देखील आपण आनंदी बनू आणि पुढे कायमस्वरूपी आपण आनंदी बनू. तो उद्याचा विषय आपला चर्चेचा की कायमस्वरूपी आनंदी बनण्यासाठी काय केलं पाहिजे, कोणती योग्यता आहे त्यासाठी आणि प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन ऑफ भगवद्गीता इन डे टू डे लाईफ. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यावहारिक जीवनामध्ये भगवद्गीतेचं आचरण कसं करायचं, भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं, उद्यापासून सगळी कामं सोडायची आणि हरे कृष्ण जॉईन करायचं का की काय करायचं नेमकं. उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि कृपया उद्या कोणी चुकवू नका कार्यक्रम. हे 3 दिवस तुम्ही ऐकून जर उद्याचा 14 दिवस नाही ऐकला तर काही फळ मिळणार नाही, कारण खरा दिवस उद्याचा आहे. आपण नेमकं जीवनामध्ये काय केलं पाहिजे जेणेकरून भगवंतांची संपूर्ण कृपा आपल्याला प्राप्त होईल हा उद्याचा विषय आहे. उद्या ठीक 7 वाजता कार्यक्रम सुरू होईल. बरेच जण 7:30 पावण्यातला येतात तर मला उजळणी घेत बसावं राहतं. म्हणजे पहिल्यांदा लोक आले असतात ते कंटाळू शकतात. कुठे किमान उद्याचा दिवस शेवटचा दिवस लोकांनी लवकर वेळ द्यायचा प्रयत्न करा. हरे कृष्ण. आणखी कोणाचा प्रश्न आजच्या विषयावर? लास्ट प्रश्न नसेल तर मग वैयक्तिक तुम्ही प्रश्न विचारू शकता. आपण एक 4-5 मिनिटं कीर्तन करूया आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद. हरे कृष्ण. आपण कीर्तन करूया फक्त 5-5 मिनटं. मी ज्या कीर्तन
Hare 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 Rama 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 Hare Hare Rama Rama Hare 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 Krishna Krishna Hare 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 Rama Hare Rama Hare Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna Hare Hare